श्रीराम, कार्यक्रमाचा आरंभ आपण ज्ञानेश्वर प्रार्थनेनी करणार आहोत. सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी आता ज्ञानेश्वर प्रार्थना म्हणतील.
श्रीराम सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिल ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः रूपेण यस्य तौ वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः भावार्थ दीपिकायस्य अनुभवामृत जीवनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः हे तात भवतैवोक्तम् शिशोर्माता स्वयंहिता चित्तवृत्ते बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे चित्तवृत्ते समाधानं बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर सुन।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आपल्या 57व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा आज 37वा वर्धापन दिन आहे। हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। सर्वप्रथम मंडळातर्फे मी प्रिया धर्माधिकारी सर्व साधक बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते। आज समाजात जर आजूबाजूला आपण नजर टाकली तर लक्षात येतं की माणसं सुशिक्षित होत आहेत पण सुसंस्कार मात्र कुठेतरी लुप्त होत आहेत। व्यक्ती स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना, स्वैराचार, असंयम, तणाव, स्वार्थ लोलुपता हे सर्व पाहताना सामान्य सत्प्रवृत्त व्यक्तीला सहजच असं वाटतं की समाज कुठे चाललाय, काय होणार पुढे या समाजाचं, पर्यायाने राष्ट्राचं आणि विश्वाचं, मानवी जीवनाचा इत्यर्थ काय, केवळ ऐहिक सुखोपभोग हेच मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे का काय, अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना त्यांचं समाधान हे केवळ संतच करू शकतात। सर्व ऐहिक भरभराट, वैज्ञानिक प्रगती बरोबरच उत्तम चांगला माणूस घडायला हवा या ध्येयाने प्रेरित होऊन संत अखंड कार्यमग्न असतात। जे कोणत्याही शाळेमध्ये, महाविद्यालयात, विद्यापीठामध्ये होत नाही ते उत्तम सुसंस्कारित मन घडवण्याचं काम संत करत असतात आणि अशाच संतांच्या कार्याला आलेलं मोठं गोड फळ म्हणजे श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ। ईश्वर निष्ठा, साक्षेप, गुरुभक्ती, दया, शांती, प्रेम यासारख्या दैवी गुणांवर अधिष्ठित आत्मोन्नतीकडे, बोधाकडे वाटचाल करणारं परिपूर्ण जीवन सर्वांना जगता येणं शक्य आहे असा तेजस्वी संदेश देणाऱ्या या क्रांतिकारी कार्याचा गौरव करण्याचा आजचा परम मंगल दिवस। परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी ज्या कार्याचं बीज 57 वर्षांपूर्वी पेरलं त्या बीजाचा आज विशाल असा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहोत आणि या वटवृक्षाच्या शीतल सावलीमध्ये हजारो संसारश्रांत जीव, साधनापथावर वाटचाल करणारे पांथस्थ आज विसावा घेत आहेत। हा आपल्या सर्वांचा विसावा म्हणजे आपलं केंद्र, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेला आहे। स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या सद्गुरुद्वयांच्या परिसस्पर्शाने आपला जीवनपथ खरोखरच उजळून निघालेला आहे। त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा भावसोहळा। पूजनीय स्वामी माधवनाथांनी स्वांत सुखाय म्हणजे स्वतःला समाधान मिळावं म्हणून, स्वतःच्या अंतःकरणात बोध ठसावा म्हणून केवळ साधना या उद्देशाने 27 जून 1958 रोजी ज्ञानेश्वरीचं पहिलं निरूपण सुरू केलं। एकमेव श्रोता म्हणून होत्या त्यांच्या सहधर्मचारिणी परमपूजनीय मातोश्री सरलाताई। त्या दिवसापासून स्वामींनी देहठेवेपर्यंत केलेलं प्रत्येक निरूपण तितकंच उत्कट, तितकंच रसाळ आणि भावपूर्ण असं होतं आणि योगायोग असा की जो श्रोता पहिल्या प्रवचनाला उपस्थित होता तोच शेवटच्या प्रवचनापर्यंत, तो श्रोता म्हणजे मातोश्री सरलाताई शेवटच्या प्रवचनापर्यंत उपस्थित होत्या। स्वामी म्हणत असत की मला जर कोणी विचारलं अंतकाळी की तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा काळ कोणता, तर मी सांगेन ध्यान आणि प्रवचन यामध्ये व्यतीत झालेला काळ सर्वात आनंदाचा। खरोखरच अमोघ वक्तृत्व, अद्वैत ग्रंथांचा सखोल अभ्यास, शास्त्र, गुरु आणि आत्मप्रचितीचा प्रसाद लाभलेली रसाळ वाणी ही स्वामींच्या निरूपणाची वैशिष्ट्य होती. ही प्रवचनं दिवसेंदिवस रंगत गेली आणि ह्या प्रवचनांना येणाऱ्या उत्साहाने आणि निष्ठेने येणाऱ्या श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच राहिली. या साधक श्रोत्यांचं सहजच एक मंडळ बनलं आणि ते म्हणजे श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ. स्वामींचा असा विचार होता की एकाच ठिकाणी राहून वर्षानुवर्ष त्याच त्या श्रोत्यांवर परमार्थ ठसवत राहायला हवा, त्यांच्याकडून तो आचरला जाईल याविषयी त्यांनी काळजी घेतली, त्यांना साधनेची गोडी लावली आणि अशा बळकट पायावर स्वामीजींच्या कार्याची इमारत उभी राहिली. अशा सातत्याने घडणाऱ्या दर्जेदार श्रवणाने साधक श्रोत्यांच्या अंतःकरणात अमूलाग्र अंतर्बाह्य पालट घडवून आणता येतो हे स्वामीजींनी सिद्ध करून दाखवलं. स्वामीजींचं परमार्थ प्रतिपादन इतकं तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ आणि समन्वयात्मक होतं की त्यांच्याभोवती समाजातल्या सर्व स्तरातल्या संवेदनक्षम जिज्ञासू मंडळींचा जणू मेळावाच जमला. गीता, ज्ञानेश्वरी यामधलं जे आदर्श जीवन स्वामीजी आपल्या निरूपणातून उभं करत होते ते आपणही जगावं अशी ओढ असणारे कित्येक तरुण साधक साधिका स्वामीजींच्या भोवती जमा झाले आणि या साधकांनी स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाची स्थापना केली. अनुग्रह, सत्संग, प्रवचन, बालसंस्कार केंद्र, आनंद यात्रा, ग्रंथ प्रकाशन, सामूहिक साधना अशा अनेक अंगांनी मग हे कार्य दशदिशांनी विस्तारत राहिलं आणि तरी देखील अत्यंत अंतरंग आणि अंतर्मुख असंच या कार्याचं स्वरूप स्वामीजींनी राखलं. शुद्ध परमार्थाचा उगम हृदयात होऊन अंतरात पालट घडायला हवा आणि साधकाच्या आचरणात घडलेल्या चांगल्या परिवर्तनातून इतरांना उत्कंठा किंवा आकर्षण निर्माण व्हावं आणि मग ती व्यक्ती श्रवणासाठी यावी असा स्वाभाविक प्रसार स्वामीजींना अभिप्रेत होता. स्वामीजींनी अनेक ग्रंथांवर अंतरंग निरूपणं केली. त्यामध्ये ब्रह्मसूत्र, योगसूत्र, चांगदेव पासष्टी, नारदीय भक्तिसूत्र असे अनेक ग्रंथ होते. पण स्वामीजींच्या विचारांना मूळ बैठक जर कोणती असेल तर ती म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोधाची. संपूर्ण भावविश्वाला त्यांच्या जर काही व्यापून राहिलं असेल तर ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमयच जीवन स्वामीजी जगले आणि माऊलींच्या निष्काम प्रेमाने त्यांनी प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये ते समरस झाले आणि आमूलाग्र परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. असं वाटतं की समर्थांची तेजस्विता आणि साक्षेप आणि ज्ञानोबांचं कारुण्य, विश्वप्रेम, मार्दव यांचा मनोहारी संगम म्हणजे परमपूजनीय स्वामी माधवनाथ. जे कार्य उभं करण्यासाठी स्वामीजींनी जीवाचं रान केलं त्या कार्याची धुरा परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी समर्थपणे पेलली. स्वामी माधवनाथांनी सुरू केलेला ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ त्याच अंतरंगतेने अखंडितपणे चालू ठेवला. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्यातले काही साधक आपली मनोगत व्यक्त करणार आहेत. भागेश्वर निवासातल्या छोट्याशा खोलीत उगम पावलेली ही ज्ञानेश्वरीची वाघगंगा उत्तरोत्तर कशी विस्तृत व्यापक होत गेली आणि या दैवी कार्यावर स्वामी माधवनाथांच्या तेजपुंज जीवनाचा ठसा कसा उमटत गेला हा प्रवास या मनोगतांमधून अगदी अलगदपणे उलगडेल. सर्वात प्रथम आपल्या केंद्रात अगदी 35-36 वर्षाहून अधिक काळ येणारी आणि स्वामी सरलाताईंच्या सेवेत लीन होऊन राहिलेली सद्भक्त राधिकाताई वेल्हाळ आपलं मनोगत व्यक्त करेल.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जिया अमृतलेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास. काय भगवंताची कृपा असेल माहिती नाही, पण आपल्या जीवनात स्वामींनी नकळत प्रवेश केला आणि पाहता पाहता आपलं जीवनच पालटून गेलं. आज ज्या उत्सवासाठी आपण सारे जमलो आहोत त्या उत्सवाचा प्रारंभ खरा कुठे झाला असेल तर तो भागेश्वर निवासातल्या स्वामींच्या राहत्या घरात. या मनोगताच्या निमित्ताने चिंतन करताना मला पुनः प्रत्ययाचा आनंद घेता आला. मी परत 20-21 वर्षांची झाले 1978 साल होतं. माझ्या मामे आजींच्या आग्रहावरून मी प्रथमच ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकायला चालले होते. भागेश्वर निवासच्या पायऱ्या चढताना मला कल्पनाही नव्हती की आज सद्गुरु भेटींचं अनमोल भाग्य मला लाभणार आहे. मी स्वामींच्या घरात प्रवेश केला आणि खरंच सांगते, अगदी माझ्याही नकळत तिथल्या जादुई वातावरणाने मी पूर्णपणे भारावून गेले. खोलीत मंद प्रकाश आणि शांत वातावरण होतं. खोलीतल्या मोठ्या देवाऱ्यात स्वामी स्वरूपानंदांची मोठी तस्वीर होती आणि त्यांच्या समोर चौरंगावरती ज्ञानेश्वर महाराज विराजमान होते. बाजूला दोन समया सेवत होत्या. खोलीत थोडस उंचावर एक आसन होतं. समोर चौरंगावर ज्ञानेश्वरी ग्रंथ होता. खोलीमधली सगळी मंडळी शांतपणे बसलेली होती. कोणीही कुजबुजत सुद्धा नव्हतं. प्रथम दर्शनीच या सगळ्याचा सुंदर ठसा माझ्या मनावर उमटला. थोड्याच वेळात आतील स्वयंपाकघराच्या खोलीतून स्वामी बाहेर आले. त्यांच्या आसनावर बसले आणि खोलीतला दिवा लागला. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, उपर्ण पांघरलेले, टवटवीत आणि प्रसन्न मुद्रेचे स्वामी मी आज अगदी प्रथमच समोरून पाहिले. पारमार्थिक प्रवचन होतं म्हणून मी शक्य तितका गंभीर चेहरा करून बसले होते. तर एक नवलच झालं, स्वामी स्वतःच सौम्यचे हसत सगळ्यांकडे प्रेमाने बघत होते. क्रमाक्रमाने बाकी सगळ्यांचे चेहरेही खुलत होते. मी प्रथमच येऊन सुद्धा स्वामींनी माझ्याकडे बघून मंद स्मित केलं. इतकी मोठी व्यक्ती सगळ्यांकडे किती प्रेमाने पाहून स्मित करते आहे या अनपेक्षित पण सुखद धक्क्याने माझ्याही चेहऱ्यावरचा तणाव निवळला आणि स्वतःला विसरून तिथल्या प्रसन्न वातावरणात मी आपोआपच समरस झाले. मग प्रार्थना म्हणून स्वामींचं प्रवचन सुरू झालं. पहिला अध्याय होता कौरव पांडवांच्या युद्धाचं वर्णन चालू झालं. भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा केला. स्वामींची धीरगंभीर ओघवती वाणी एखाद्या प्रपातासारखी बरसत होती. त्यात मी कधी ओढले गेले हे माझं मलाही कळलं नाही. मंत्रमुग्ध होण्याचा अनुभव मी घेत होते. प्रवचन संपता संपता दुसऱ्या दिवशीचा वेळ लावून गेलो. स्वामींची ज्ञानेश्वरी प्रवचनं ही मंगळवार ते शनिवार रोज रात्री 9:30 ते 10:15 या वेळेत होत होती. रविवारी रात्री मात्र स्वामींनी नारदीय भक्तीसूत्रावर 10 मिनिटं निरूपण केलं होतं. नंतर श्रीराम जयराम जय जय राम हे नाम उत्कटपणे सांगून त्यांनी साधक श्रोत्यांनाही भान विसरायला लावलं. मग नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देवनी चित्त रहावे निवांत घडी घडी हे स्वामी स्वरूपानंद विरचित श्लोक म्हणून सगळे ध्यानाला बसले. बरोबर 9:15 सगळ्या कार्यक्रमाची सांगता होत होती. नंतर चुरमुरे किंवा साखर फुटण्याचा प्रसाद आपापसात फिरवला जात होता. या दरम्यान स्वामी कोणाला तरी अभंग म्हणायला सांगत. स्वामी त्यांच्या समोरच्या चौरंगावर इतके ऐटीत आणि तालात ठेका वाजवत होते की सगळ्यांचं लक्ष बहुधा अभंगापेक्षा त्या ठेक्यावरच जात होतं. अभंग संपल्यावर सगळे स्वामींना नमस्कार करत होते. स्वामींच्या घरासमोर एक मोठा वरांडा होता. घरी जायच्या अगोदर आम्ही बरेच जण पुन्हा त्या वरांड्याच्या कोपऱ्यात जाऊन उभे राहत होतो. स्वामी तिथपर्यंत येऊन सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत असत. नंतर त्या वरांड्यामध्ये ते शतपावली करत. त्यांचं ते दर्शन सुद्धा अत्यंत लोभस होतं. दमदारपणे पावलं टाकत पण वेगाने त्यांची शतपावली चाले. चालण्यातली त्यांची ऐट एखाद्या सम्राटाला शोभणारी होती. स्वामींचा ज्ञानेश्वरी निरूपण यज्ञ भागेश्वर निवासमध्ये 27 जून 1958 ते 1980 पर्यंत अव्याहतपणे चालला. असं सांगतात की 1962 साली चायना वॉरच्या वेळी आणि 1965 साली पाकिस्तान युद्धाच्या वेळेला ब्लॅकआउट होता तेव्हा स्वामी समईच्या उजेडात ज्ञानेश्वरी निरूपण करायचे. श्रोत्यांना टॉर्च दाखवत रस्त्यापर्यंत सोडायला जायचे. त्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी प्रवचनाचा नित्याचा परिपाठ चुकला नाही. वक्ता आणि श्रोते दोघेही धन्य. जितके वर्ष भागेश्वर निवासमध्ये ज्ञानेश्वरीचा ज्ञानयज्ञ चालू होता तितकीच वर्ष मातोश्री सौ सरलातेंची रोज केर काढून श्रोत्यांसाठी सतरंजा घालण्या काढण्याची सेवा पण अबोलपणे आणि बिनबोबाट चालू होती. स्वामी ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञ तर निष्ठेने पार पाडत होतेच पण त्याचबरोबर नियमितपणे येणारे श्रोतेही सहज घडवत होते. श्रोत्यांबद्दल अत्यंत आदरभाव व प्रेम स्वामींच्या हृदयात होतं. त्याबरोबरच ते श्रोत्यांना अधिकाधिक भावसमृद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत. त्याचाच एक भाग म्हणून ते वर्षातून एक दोन वेळा श्रोत्यांसमवेत आळंदी, सज्जनगड, शिवथरगड, पावस अशा आनंद यात्रा नियोजित करत असत. अशा तीर्थस्थानी गेल्यानंतर साधकांचा भाव कसा असावा, समर्थांचं, माऊलींचं किंवा सद्गुरूंचं दर्शन घेताना कशी तरल मनोवृत्ती असावी याचा सहजच वस्तुपाठ श्रोत्यांना मिळत असे. अशाच एका आळंदी यात्रेत स्वामींचा परिचय पूजनीय स्वामी सत्यदेवानंद यांच्याशी झाला. पुढे त्या परिचयाचं रूपांतर एकमेकांविषयीच्या प्रेमादरात झाले. एकदा स्वामी सत्यदेवानंद स्वामींना म्हणाले, बाळासाहेब, तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करता तेव्हा असं वाटतं की अंगावर प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडतो आहे. किती यथार्थ होती ही उपमा. पुढे स्वामींना त्यांच्या सद्गुरूंची, स्वामी स्वरूपानंदांची भेट होण्यामध्ये स्वामी सत्यदेवानंदांचा मोठा सहभाग होता. एकदा स्वामींनी संपादित केलेली दासबोध नित्यपाठाची प्रथम आवृत्ती श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी स्वामी काही साधक श्रोत्यांना घेऊन सुंदरमठ शिवथरगड येथे गेले होते. तेथे दासबोध पारायण सप्ताह चालू होता. स्वामींच्या समवेत असलेल्या सर्व साधकांनी अत्यंत शांतपणे आणि शिस्तीत श्री समर्थ आणि श्री कल्याण स्वामी यांचे दर्शन घेतले आणि सगळेजण पारायण ऐकण्यात सहभागी झाले. पारायण संपल्यानंतर सगळ्यांनी दासबोध नित्यपाठ म्हटला. नंतर स्वामींनी दासबोध नित्यपाठ श्री समर्थ चरणी अतिलीनभावाने अर्पण केला. त्याच दिवशी दुपारी सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे या समर्थांच्या ओवीवर साक्षेपी प्रवचन केले आणि जवळजवळ एक तासभर अंतरंग सोहम साधना दासबोधाच्या आधारे सविस्तर प्रतिपादन केली. जय जय रघुवीर समर्थ अशा नामघोषाने प्रवचनाची सांगता झाली आणि जमलेला प्रत्येक जण धन्यतेचा अनुभव घेत परत बाणावर आला. सुंदर मठातील सर्वांचा भावपूर्ण निरोप घेऊन सर्व मंडळी पुण्याकडे रवाना झाली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जगची सनओळख जगेसी जुनाट सोयरिक आपपर हे भाक जाणणी नाही. ज्ञानेश्वरीतल्या अशा असंख्य अव्या स्वामीजींच्या जीवनातून प्रगट होतात. स्वामीजींच्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांशी त्यांचे मोठे भावमधुर संबंध होते. स्वामींकडे श्रवणाला जे श्रोते येत ते जणू स्वामींच्या विशाल परिवाराचा एक भागच बनून जात. माझ्या मामे आजी स्वामींकडे बरीच वर्ष ज्ञानेश्वरी श्रवणाला जात होत्या. एकदा त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यामुळे पाठीला प्लास्टर होतं. त्या बरेच महिने अंथरुणावर निजूनच होत्या. त्यांना भेटण्यासाठी आवर्जून स्वामी व सौ सरला ते दोन वेळा घरी आले होते. आजींनी त्यांना विचारलं, मी निजून आहे, सगळ्या गोष्टी जागेवरच आहेत, मग नामस्मरण कसं काय करू. यावर स्वामी म्हणाले, छेछे आपण असं काही विचार करू नका. परमेश्वराला तुमची परिस्थिती माहिती आहे. या अवस्थेत तुम्हाला भगवंताचे नाम घ्यावेसे वाटते ही केवढी मोठी कृपा तुमच्यावर आहे. तुम्हाला जमेल तेवढा श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत चला. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजच तुमच्या पाठीशी आहेत. लवकर बऱ्या व्हा आणि पुन्हा तुमच्या जागेवर येऊन बसा. आजारातून उठल्यानंतर आजी पुन्हा ज्ञानेश्वरीला जाऊ लागल्या तेव्हा स्वामींनी मातोश्री सौ सरलाताईंना सांगितलं की मामींना पाठीचं दुखणं आहे, त्यांना टेकण्यासाठी तिथं एक नेहमी उशी ठेवत चला. श्रोते नित्य श्रवणाला येतात म्हणून स्वामींच्या मनात त्यांच्याविषयी फार आदरभाव होता. स्वामी म्हणत, तुम्ही मंडळी थंडी वारा पाऊस सोसून नियमित येता हे विशेष आहे. एकदा स्वामी व मातोश्री सौ सरलाताईंनी श्रोत्यांपैकी 10 जोडप्यांना बोलवून त्यांना भोजन प्रसाद देऊन त्यांचं प्रत्यक्ष पूजन केलं होतं. स्वामींच्या प्रवचनांना हळूहळू मध्यमवयीन आणि वयस्कर श्रोत्यांबरोबर तरुण मुलं मुली सुद्धा येऊ लागले. युवा पिढीबद्दल त्यांना नेहमीच खूप आस्था असे. 1958 सालापासून सुरू केलेल्या उपक्रमात 76-77 साली तरुणांचा सहभाग दिसायला लागला. येणाऱ्या सर्व श्रोत्यांवर त्यांचं मातृवत प्रेम असे. कोणतीही परिस्थिती असली तरी सगळ्यांना सांभाळून घेण्याचं स्वामींचं कौशल्य विलक्षण होतं. 1977 साल असेल, आपल्या केंद्रातली कांचन शेठ तेव्हापासून स्वामींकडे ज्ञानेश्वरी श्रवणाला येत असे. एकदा काही कारणांवरून तिचे वडील तिला खूप रागवले. त्या तिरिमिरीतच घरातून बाहेर पडून ती प्रवचनाला येऊन बसली. प्रवचन संपल्यानंतर सगळे श्रोते आपापल्या घरी गेले. कांचन मात्र नंतर एकटीच भागेश्वर निवासच्या पायऱ्यांवर रात्री 10:30 वाजता रडत बसली. स्वामींनाही कशाचीच कल्पना नव्हती. नंतर काय झालं माहिती नाही. स्वामी सहज प्रवचनाच्या पोशाखातच पायऱ्या उतरून खाली आले आणि बघतात तर कांचन रडत बसलेली. स्वामी तिथेच बाजूला पायऱ्यांवर बसले. कांचन 18-19 वर्षाची असेल, अल्लड वय होतं. तिने रडतच स्वामींना सांगितलं की आज मला वडील खूप रागवले, आता मी मुळीच घरी जाणार नाही. स्वामींनी शांतपणे तिची समजूत घातली, म्हणाले, अगं सगळ्या घरांमध्ये मतभेद होतात, वादविवाद होतात, पण म्हणून काही कोणी घर सोडून निघून जात नाही. आणि वडील रागवले तर काय झालं, त्यांनी आपल्याला लहान असं मोठं केलं आहे, त्यांना तेवढाही अधिकार नाही का काही बोलायचा. तू घरी गेली नाहीस तर त्यांना फार वाईट वाटेल, आत्ताही ते तुझी काळजी करत असतील बघ, चल मी तुला घरी सोडायला येतो. असं म्हणून स्वामी तिला त्याच वेशात आणि तसंच पायात चपलाही न घालता बाजीराव रोड पर्यंत सोडायला गेले. तेवढ्याच समोरून कांचनचा मोठा भाऊ येताना दिसला. भाऊ म्हणाला, वडील तिच्यासाठी जेवायचे थांबले आहेत. भावाच्या समवेत कांचनला सोडून स्वामी माघारी फिरले. आजही ही आठवण सांगताना कांचनच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. एका नित्य श्रवणाला येणारी मंदा देसूरकर तिचे डोळे आल्यामुळे येऊ शकत नव्हती. तिला स्वामींची खूप आठवण येत होती, पण काय करणार, स्वामींनी तिचं मन जाणलं आणि माझ्याबरोबर निरोप पाठवला की शेखर परांजपे यांच्या घरात भरणाऱ्या केंद्रातून परत जाताना स्वामी तिला भेटतील. मंदा 3-4 दिवस रोज रात्री 8:30 वाजता गॉगल लावून सदाशिवपेठेतल्या तिच्या घराच्या बाहेर येऊन उभी राहायची आणि स्वामी तिच्यासाठी थोडं थांबून आशीर्वादपर हात करून मग प्रवचनासाठी पुढे जात. स्वामींच्या तेवढ्या दर्शनाने मंदा खूप आनंदून जाईल. अशी ही आपल्या स्वामींची ऐश्वरीय जीवनगाथा आपल्याला सदैव शिरोधार्य आहे. भागेश्वर निवासमध्ये 1980 सालापर्यंत स्वामींची प्रवचनं झाली आणि जागा पुरेना म्हणून ती प्रवचने कर्नल सोमणांच्या सत्यसाई निलम या वास्तूमध्ये स्थलांतरित झाली. आता विचार करताना असं वाटतं की त्या भागेश्वर निवासातल्या 2 छोट्याशा खोल्यांमध्ये जो अलौकिक वाघयज्ञ झाला, जी माऊलींची सेवा झाली, जी श्रोते घडवण्याची प्रक्रिया आकारास आली, ती एका विशाल कार्याची पायाभरणीच होती. एक दिव्य स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वामी चंदनासारखे अहर्निश झिजत होते, तर पूजनीय सौ सरलाताई निरंजनातील ज्योतीसारख्या प्रत्येक क्षणात स्वामींसाठी तेवत होत्या. माझं परमभाग्य आहे की या मंतरलेल्या दिवसांमध्ये भागेश्वर निवासमध्ये मला एक श्रोता म्हणून जाता आलं. स्वामींच्या पवित्र स्मृतीत जीवन असंच नित्य विकसित होऊन त्यांच्या चरणी समर्पित व्हावं हीच प्रार्थना.
या भावपूर्ण अशा मनोगतातून आपल्या असं लक्षात येतं की स्वामीजी एकेका साधकाला बोटाशी धरून त्याला झेपेल अशा चालीने जपून परमार्थ मार्गावरून पुढे नेत होते. ज्ञानेश्वरी दासबोध हे केवळ वाचनाचे श्रवण करण्याचे ग्रंथ नसून चिंतनाने त्यातलं काही बाही आपल्या आचरणात आणायचं आहे यावर स्वामीजींनी नेहमी भर दिला. एकदा स्वामीजी एका साधिकेला तिचं नाव घेऊन असं गमतीने म्हणाले की ही म्हणते साजूक तुपातला केशर घातलेला शिरा पाहिजे आणि त्यात इतकं केशर पाहिजे की पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे की यात केशर आहे. हे ऐकल्यावर सर्व साधक हसले. मग एकदम स्वामीजी म्हणाले, जसं हा साधना करतो हे सांगावं लागता कामाने, त्याच्या चेहऱ्यावरून वागण्यावरून सहजच समजलं पाहिजे की ही व्यक्ती साधना करते, तसंच शिऱ्याचं असं म्हणले. खरोखर स्वामीजींनी प्रपंच परमार्थ रूप करतो हे दाखवून दिलं आणि साधकांचाही प्रपंच तसाच परमार्थ रूप व्हावा ह्यासाठी समविचारी अशा साधक साधिकांची लग्न देखील स्वामीजींनी जमवलेली. अशा स्वामीजींच्या जादूमयी प्रेमळ स्पर्शाने अमृतमय कृपादृष्टीने ज्यांची जीवनं व्यापून टाकली अशाच भाग्यवान साधकांपैकी एक सद्भक्त श्री राजीव तथा नाना भवाळकर. अतिशय सेवाभावी परंतु तितकेच मृदुभाषी नाना हे भूगावच्या आपल्या साधकाश्रमाचं भूषण होऊन राहिलेले आहेत. स्वामीजींच्या वाघयज्ञाच्या झालेल्या उत्तरोत्तर विकासाचा आलेख नाना आता आपल्या पुढे प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. दोन्ही मंडळांचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव, स्वामींच्या शब्द सांगायचं तर जंक्शन कार्यक्रम, या उत्सवात मला बोलायचं आहे असं कळलं आणि जुन्या आठवणींमध्ये मी रंगून गेलो. 1976 सालच्या अखेरीला नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातला एक रविवार माझ्या बहिणीच्या म्हणजे संजीवनीच्या आग्रहामुळे मी प्रथम स्वामीजींकडे आलो. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स दुकानात मागच्या बाजूला काउंटरच्या आत एका लाकडी खुर्चीवर एक शुभ्र वेषधारी प्रसन्न व्यक्ती बसलेली दिसली. इतकं शांत समाधानी प्रेमळ व्यक्तिमत्व पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी चौकशी केली. बँकेत नोकरी करतो असं मी सांगितलं. त्यावर काही वाचन करता का असं विचारलं तेव्हा मी दासबोधातले 2 समास रोज वाचतो असं म्हटलं. थोड्या वेळाने त्यांनी मला प्रसाद दिला आणि जमेल तेव्हा येत जा असं म्हणाले. सुट्टीच्या दिवशी मी दुकानात जाऊ लागलो. नेहमीच तिथे काही साधक मंडळी येत असत. कुणी ध्यानाला बसे, कुणाच्या पारमार्थिक प्रश्नांना स्वामीजी समर्पक समाधानकारक अशी उत्तरं देत. त्या पवित्र वातावरणात खूप वेळ बसावंसं वाटायचं. लहानपणापासून अनेक कीर्तनं मी ऐकली होती. आमचं कुलदैवत श्री रामचंद्र. जुन्नर इथं आमचं वडिलोपार्जित घर आणि राम मंदिरही आहे. माझ्या वडिलांनी सज्जनगड इथल्या श्री अधिकारी स्वामींकडून नामदीक्षा आणि कीर्तन दीक्षाही घेतली होती. आमच्या घरच्या राम मंदिरात रामनवमीचं जन्माचं कीर्तन ते स्वतः दरवर्षी करायचे. श्री समर्थ पादुकांचा मुक्काम जेव्हा पुण्यात असे तेव्हा तिथल्या बऱ्याचशा कार्यक्रमांना दैनंदिन कार्यक्रमांना आम्ही उपस्थित असू. गडावरचे एक रामदासी बुवा पुण्यात राहत होते. त्यांच्याही प्रवचनांना आणि त्यांच्या घरी सुद्धा आम्ही नेहमी जात असू. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामींबद्दलही आमच्या घरी सर्वांना विशेष प्रेम होतं. स्वामींकडे यायला लागल्यावर मात्र नेहमी तिथे जावंसं वाटू लागलं. सर्व संतांचं एकत्रीकरण तिथे आहे असं वाटायचं. त्यांच्या घरी ज्ञानेश्वरीवर प्रवचन असतं असं कळल्यावर एका रविवारी आम्ही सगळे घरचे लोक बागेश्वर निवासमध्ये गेलो. पण रविवारी साधन केंद्र असे त्याप्रमाणे प्रार्थना मनोबोधातल्या एका श्लोकावर 5-7 मिनिटांचं स्वामींचं निरूपण ध्यान आरती आणि शेवटी नामस्मरण असा कार्यक्रम झाला. त्या दिवशी सांगितलेलं नाम अजूनही अंतःकरणात पुन्हा पुन्हा ऐकू येते असं वाटतं. राम कृष्ण हरी असं एका लयीत छान स्वामीजी सांगायचं. नंतर स्वामीजी स्वरांना प्रसाद देत असत. माझ्या वडिलांनी दक्षिणा म्हणून काही पैसे ठेवले तर स्वामीजी चटकन म्हणाले, हा इथं काही द्यायचं नाही, इथून घेऊन जायचं. 1977 साली नारळी पौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. रोज 1.5 तास ध्यान करून एरवी नामस्मरण करावं असं मला सांगून पुढे म्हणाले, समर्थांनीही दासबोधात सोहमबद्दलच सांगितलं आहे, त्यामुळे समर्थ संप्रदायापासून तुम्ही काही वेगळे होणार असं काहीच नाही. बहिणीला संजीवनीला अनुग्रह देतानंतर आज तुला श्रीधर स्वामीजींचाच अनुग्रह होतोय असं समज असं त्यांनी सांगितलं. पुढे 1978 मध्ये माझा विवाह केंद्रात येणाऱ्या सद्भक्त सुषमा हरदास बरोबर झाला. तो ठरवतानाही अनेक अडचणी आल्या, त्यातूनही स्वामीजींनी मार्ग काढला. लग्नाची निमंत्रण पत्रिका एका प्रवचनानंतर स्वामीजींनी माईकवरूनच सद्भक्त सोमण काकांना वाचून दाखवायला सांगितली. वाचल्यावर म्हणाले, ही दोन्ही मुलं इथं येणारी, ध्यान करणारी, ज्ञानेश्वरी दासबोध ऐकणारी आहेत. अशी एका विचाराची पती पत्नी असतील तर त्यांचा संसार आणि परमार्थ दोन्ही उत्तम होतील. विवाहानंतर सौ सुषमला त्यांनी नोकरी करण्याचाही सल्ला दिला. एके दिवशी स्वामीजी मला म्हणाले की मला असं वाटतं तू रोज मकरंदकडे ध्यानाला जावंस. त्याप्रमाणे सुमारे 4 वर्ष मी मकरंदनाथांकडे ध्यानाला जात असे. त्यामुळे पूर्वी रोज 30-40 मिनिट ध्यान करणारा मी हळूहळू माझी ध्यानाची वेळ वाढून 1.25 ते 1.5 तासापर्यंत बसू लागलो. ध्यानानंतर मकरंदनाथ ज्ञानेश्वरी वाचित, विशेषत महात्म्यांची लक्षणं पुन्हा पुन्हा वाचित. स्वामीजीचं जयाशी अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती असा त्यांचा निर्धारच होता. त्यामुळे स्वामीजींना प्रिय असलेल्या गोष्टी करण्यासाठी स्वामीजींशी बोलून नित्य येणाऱ्या 4-5 तरुण साधकांशी त्यांनी परिचय वाढवला. दर रविवारी एकत्र जमायचं असा प्रस्ताव मांडला. या जमण्याला नीट आकार आणि वळण देण्यासाठी साधनाधिष्ठित असा कार्यक्रम असला. प्रार्थना, दासबोध्यातील ओवाघर, आळीपाळीने थोडं निरूपण, ध्यान, नामस्मरण इत्यादी गोष्टींचा समावेश त्यात होता. डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या दवाखान्याच्या जागेत हे युवा केंद्र दर रविवारी सुरू झालं. स्वामीजींना या उपक्रमाबद्दल खूप कौतुक. ते नेहमी तिथं काय चाललं आहे त्याची चौकशी करून घेत. लवकरच युवा साधिकांचंही एक केंद्र दर आठवड्याला भाग्येश्वर निवास इथं सुरू झालं. त्या काळात आपली नोकरी किंवा शिक्षण, ध्यान साधना आणि स्वामीजींकडे येणं एवढाच आमचा सगळ्यांचा दैनंदिन कार्यक्रम होता. प्रवचन सत्संगातून स्वामीजी साधन मार्ग सुस्पष्ट करीत होते. रोजच्या साधने व्यतिरिक्त सुटीच्या दिवशी ध्यान नामाची दीर्घ बैठक करावी असं त्यांनी एकदा सुचवलं. त्याप्रमाणे मकरंदनाथांनी सर्व युवा साधकांसह अशा बैठका करायला सुरुवात केली. 3 तासाच्या एका बैठकीपासून दिवसभरात 3 बैठकांपर्यंत असा अभ्यास सुरू झाला. युवा केंद्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1.5 तासांचा सुनियोजित कार्यक्रम आखणं, त्याची सर्व पूर्व तयारी करून मिनिटाभर हुकूम सर्व कार्यक्रम पार पाडणं हे सर्व मकरंदनाथांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सुरू केलं. युवा केंद्र सुरू होण्यापूर्वी स्वामीजींचे काही ग्रंथ प्रकाशित झालेच होते. एकदा स्वामीजींनी असा विचार मांडला की नित्य वाचनासाठी छोट्या आकाराचे ग्रंथ तयार करावेत. त्याप्रमाणे साधकांचं शंका समाधान करणारा हे गुरु शिष्याची गोठी हा ग्रंथ आकाराला आला. पूर्व अनुभव नसताना मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली युवा साधकांनी अशा प्रकारे ग्रंथ प्रकाशनाचीही जबाबदारी पार पाडली. या सर्व ग्रंथांच्या विक्रीची व्यवस्थाही करणं आवश्यक होतं. तेव्हा सोमवारी दासबोधाच्या प्रवचनानंतर असं विक्री केंद्रही सुरू झालं. त्यासंबंधींचे हिशेब, बँक खातं, स्टॉक रजिस्टर या सर्व गोष्टींची योजना मकरंदनाथांनी आखून दिली आणि पुढे सुमारे 14-15 वर्ष या विक्री विभागात सेवा करण्याची सुसंधी मला मिळाली. केंद्रात येणाऱ्या मुला मुलींची लग्न होऊन त्यांनी प्रपंच आणि परमार्थ एकत्रितपणे करण्यावर जसा स्वामीजींचा भर होता, तसंच इथं येणाऱ्या साधक श्रोत्यांच्या लहान मुलांवर उत्तम संस्कार घडवून उद्याचे युवा साधक तयार करण्यावरही होता. ते नेहमी असं म्हणायचे की बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धी वाकेल. त्यांच्या प्रेरणेनेच सद्भक्त डॉक्टर नंदाताई सावंत यांनी बालकेंद्रांची मोहीम सुरू केली. आज अनेक ठिकाणी अशी बालकेंद्र सद्भक्त वेल्लाळ काकूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेतच. पण या कार्याचा श्री गणेश देखील स्वतः स्वामीजींनीच ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या दुकानात केला होता असं मला वाटतं. नोव्हेंबर 1979 माझ्या मुलीचा म्हणजे माधवीचा जन्म झाला. ती 6 महिन्याची असल्यापासूनच स्वामीजींच्या या बालकेंद्रात दाखल झाली. सौ सुषमा तिला घेऊन दुकानात आली की स्वामीजी सुषमाला ध्यानाला बसायला सांगत. तू बस, तुझ्या पिंटेला मी सांभाळतो असं म्हणायचं आणि खरोखरच काउंटरवर ते माधवीला खेळवत असत. प्रवचनालाही तिला घेऊन यायला त्यांनी सांगितलं होतं. कधीकधी स्वामीजी सर्वांना आळंदी, सज्जनगड, पावस, गोंदवलं अशा तीर्थक्षेत्रे घेऊन जात. केवळ दर्शनाला न जाता त्या संतांच्या पवित्र भूमीमध्ये ध्यान, नामस्मरण, नित्यपाठ असं काही करून मग दर्शन घेण्याचे संस्कार त्यांनीच दिले. 84 साली जुन्नर इथल्या आमच्या राम मंदिराच्या शताब्दी उत्सवात ते सर्व साधकांसह आले होते. पाद्यपूजा, सत्संग, प्रवचन अशा कार्यक्रमांनी आनंदाचा कल्लोळच उसळला होता. इथं येण्याचं निमंत्रण हे रामरायाचंच निमंत्रण आहे असं मी समजतो असा आपला भाव त्यांनी प्रकट केला. निरनिराळ्या संप्रदायांच्या साधकांना त्यांनी मार्गदर्शन करून साधन मार्गावर मार्गस्थ केलं. सर्व संप्रदायांच्या तत्कालीन अधिकारी व्यक्तींशीही त्यांचे अत्यंत प्रेमाचे सौहार्दपूर्ण संबंध होते. स्वामीजींनी दुकान विकल्यावर रोज येणाऱ्या साधकांची संख्या वाढून केंद्राची जागा अपुरी पडू लागली. स्वामीजींनी पुढच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी माया अपार्टमेंट इथे प्रशस्त ध्यान मंदिराची उभारणी केली. या गोवर्धनोद्धारणात त्यांनी सर्व साधकांनाही आपापल्या काठ्या लावण्याचं आवाहन केलं. ध्यानाला येणाऱ्या साधकांच्या पैशातूनच ध्यान मंदिर व्हावं आणि देणगी देणाऱ्या साधकांनी इथे येऊन ध्यान करावं असा त्यांचा विचार होता. नवीन जागेत ध्यान केंद्र सुरू झालं. स्वामीजी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनोबोध, हरिपाठ अशा ग्रंथांवर प्रवचने करीत होतेच, पण ध्यान साधकांसाठी शास्त्रीय ग्रंथांचंही विवेचन करावं या हेतूने दर रविवारच्या सकाळच्या सामूहिक ध्यानानंतर त्यांनी ब्रह्मसूत्र आणि पातंजल योगसूत्र या ग्रंथांवरही प्रवचन केली. चांगदेव 65 हा ग्रंथही विशद करून सांगितला. ध्यानानंतरचं त्यांचं ते तेजस्वी रूप आणि ती ओजस्वी वाणी अजूनही आपल्या स्मरणात आहेत. स्वामीजींकडे येणारे सद्भक्त मोडक काका आणि सौ मोडक यांनी स्वतःच्या बंगल्यातील तळमजल्यावर आणखी एक मजला बांधून तिथे ध्यान मंदिर करावं अशी विनंती स्वामीजींना केली. त्यांच्या पश्चात ही सर्वच वास्तू स्वामीजींना देण्याची उत्कट इच्छा त्यांनी प्रकट केली होती. त्यांचा भाव लक्षात घेऊन हा प्रस्ताव स्वामीजींनी स्वीकारला. त्यानुसार फेब्रुवारी 1988 मध्ये अध्यात्म मंगलधाम हे ध्यानकेंद्र सुरू झालं. मोडक दाम्पत्याच्या आहे तेतुके देवाचे अशा श्रद्धेचं स्वामीजी नेहमी कौतुक करीत. त्यावेळी रविवारच्या केंद्राची तयारी करण्यासाठी सद्भक्त विलासदादा शनिवारी दुपारी तिथे जात. मीही त्यांच्या मदतीसाठी जात असे. एके दिवशी मोडक काका काकू आमच्या घरी आले. काकूंना दोन्ही कानांनी ऐकू येत नसे. दोघांचं वय 70 आसपास. त्यात पुन्हा मंडळाची नवी वास्तू निर्माण झालेली. तेव्हा आमच्या मदतीला आणि सोबतीला तुम्ही येऊन राहाल का असं त्या विचारायला ते आले होते. आता तिथे मदत करायची तर सौ सुषमाला नोकरी सोडणं आवश्यक होतं. स्वामीजींना याबाबतीत विचारलं तेव्हा ते म्हणाले जरूर जा. मग पुढे सुषमाला ते म्हणाले की ती दोघं आता वृद्ध आहेत, त्यांची नीट सेवा कर, हीच सध्या तुझी साधना. नेहमीची साधना वेळ मिळेल तेव्हा करायचीच, पण त्यांच्या मनाला धक्का लागेल असं काही करू नका. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांच्या पद्धतीने आपण वागावं. एखादी झाडलेली खोली पुन्हा झाडायला सांगितली तरी आपण शांतपणे परत झाडावी, यात आपलं नुकसान काही नाही. स्वामीजींच्या मोठ्या आजारपणात आणि त्यानंतरही त्यांची जिद्द कामाची तडफ पाहून थक्क व्हायला होई. बचेंगे तो और लढेंगे असं जोशात सांगायचं ते. भूगाव इथं साधकाश्रम बांधून साधकांची निर्वेधपणे साधना करण्याची भूक भागवण्याचं त्यांनी याच काळात ठरवलं. स्वतः तिथे जाऊन त्यांनी जागा पसंत केली. अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने काटेरी तिथली झाडं तोडून ती साफ जागा साफ केली. त्या काळात प्रत्येकाशी ते या प्रकल्पाबद्दल बोलत असत. त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी केव्हाच हा साधकाश्रम तयार झालेला पाहिला असावा. एकदा असा विषय निघाला की या आश्रमाची देखभाल कोण करणार, तेव्हा ही सुषम जाईल तिथे असं म्हणाले. काय ग, जाशील ना असं तिला विचारलं. 96 गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींनी आपलं लीलाचरित्र संपवलं. ही गोष्ट मकरंदनाथांच्या घरी जाऊन सांगण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. स्वामीजींनीच जाता जाता मकरंदनाथांकडे मला निरविलं होतं. 2000 मे महिन्यात स्वामी मकरंदनाथांच्या परवानगीने मी आणि सौ सुषमा साधकाश्रमात राहायला गेलो. अखेरपर्यंत साधना आणि सेवा करीत तिने त्या पावनभूमीतच अखेरचा श्वास घेतला. माझीही अशी इच्छा आहे की स्वामीजींच्या कार्याचा पायी खून राहावं. दास्य दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य हृदयी स्मरणाते, हे न देशी तरी दे मरणाते. आणि या जीवनानंतरही दगड करीसी तरी पायरीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. हरी.
स्वामी सहवासातले असे सुगंधित क्षण, शुभ्र रेशमी रुमालावर जाईजुईची नुकतीच उमललेली अमलान अशी फुलं जपावीत, तसे प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जपून ठेवलेले आहेत. ज्ञानोबांविषयी स्वामीजींचे भाव खरोखरच वर्णनातीत असे आहेत. साधक संजीवनीमध्ये पूर्ण कृतार्थतेचे उद्गार काढतानाही स्वामी म्हणतात, मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञान देगम. हा गोड अभंग तशा सुमधुर स्वरात सादर करणार आहे सद्भक्त सौ गौरी सरदेसाई. तत्पूर्वी सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे, कृपया शक्य तितकं पुढे सरकून घ्यायचं आहे, कारण बाहेर साधक श्रोत्यांची खूप गर्दी झालेली आहे, सर्वांना बसायला जागा मिळावी.
मज लागी आता नाही भय चिंता, मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञान देव, ज्ञान देव, प्रेमे सांभाविता ज्ञानदेव ज्ञानदेव प्रेमे सांभाविता ज्ञानदेव ज्ञानदेवी माझे विराले जीवन ज्ञानदेवी माझे विराले जीवन कृतार्थता पूर्ण वाटे मज मज हो कृतार्थता पूर्ण वाटे मज मज हो कृतार्थता पूर्ण वाटे मज मज लागी आता नाही भय चिंता मज लागी आता नाही भय चिंता प्रेमे सांभाविता ज्ञानदेव प्रेमे सांभाविता ज्ञानदेव गेला मान मोह गेला अहंकार गेला मान मोह गेला अहंकार स्वरूपी साचार निरंतर निरंतर स्वरूपी साचार निरंतर निरंतर स्वरूपी साचार निरंतर मज लागी आता नाही भय चिंता मज लागी आता नाही भय चिंता प्रेमे सांभाळीता ज्ञानदेव प्रेमे सांभाळीता ज्ञानदेव माधव म्हणे सत्य करलो तरालो माधव म्हणे सत्य करलो तरालो
परमपूजनीय स्वामी माधवनाथांचं निरूपण विलक्षण प्रत्ययकारी असे स्वामीजींची प्रवचनं श्रीकृष्णाच्या मधुर मुरलीसारखी मोहवून तर टाकत असतच पण त्याचबरोबर ती साधकांना अखंड जागृत करत असत. साधकाला साधना काळात दीर्घकाळ निरंतर साधना करण्यासाठी धैर्य आणि तितिक्षा आवश्यक असते हे प्रतिपादन करताना ते एक इंग्लिश वचन उद्धृत करत असत. ते म्हणायचे आत्मा इज कॅपेबल ऑफ बिईंग नोन आफ्टर अ व्हास्ट परसिव्हिअरन्स ओनली अ हिरो कॅन सक्सीड इन धिस इंटरनल सॉलिटरी ऍडव्हेंचर. स्वामीजींचे हे शब्द ऐकून प्रत्येक साधक या आंतरिक साहसासाठी अगदी उत्सुक होऊन जायचा. आपणही हे करू शकतो असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण करणारी स्वामीजींची ही अमृतवचनं. ही प्रवचनं ऐकणं ही एक अनिर्वचनीय अनुभूती असे. त्या निरूपण शैलीविषयी आपण ऐकणार आहोत सद्भक्त गजाननदादा कुलकर्णी यांच्याकडून. स्वामीजींनी युवकांवर भरभरून प्रेम केलं, पण विशेषत गजाननदादांशी त्यांचे फारच मिश्किल आणि भावमधुर असे संबंध होते. आपल्या कार्यामध्ये आपले खंदे कार्यकर्ते असं ज्यांना म्हणता येईल असे गजाननदादा आता स्वामीजींच्या निरूपण शैलीविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. स्वामींचं निरूपण मी ऐकलं आणि अजून ऐकतोय. मला आठवतं 80-81 काळ, स्वामीजींची गाडी सपरे काका घेऊन येत असत. सत्यसाई निलेममध्ये स्वामीजी उतरत आणि उतरल्या उतरल्या एक प्रसन्न स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावर असे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं त्यांचं ते राजबिंड रूप, हात जोडलेले आणि ते एका सिंहासारखी अशी पावलं टाकत येत असत. त्यांची पावलं अजून मी बघितली नाहीत नंतर. तशी पावलं टाकत टाकत ते येत. कोणीतरी भेटला की त्याला सलगी देत, म्हणत काय रे बच्चा असं म्हणून ते पुढे जात. सगळ्यांना नमस्कार करतात ते जात. ज्ञानोबांच्या इथं जात. ज्ञानोबांच्या डोक्यावरनं हात फिरवत, त्यांच्या गालावरनं हात फिरवत, साईनाथांना स्वामीजींना नमस्कार करून ते आपल्या आसनावर बसत. आसनावर बसले की त्यांचे ती इवलेवलेसे डोळे, लुकलुकणारी त्यांची ती नजर सगळ्यांवरनं फिरत असे. ज्यांच्यावर ती पडत असे त्यांना झाला आज आपला दिवस सार्थकी लागला असं होत असे. आणि त्यानंतर प्रार्थना सुरू होत असे. प्रार्थनात ते इतके रंगून जात की जणू काही आता ते आपल्यात नाही आहेत. पक्क जाणवायचं की ते आता प्रार्थना ज्ञानोबा स्वामीजी आणि ते एवढेच आहेत, बाकी कोणी नाही आहे. प्रार्थना होई आणि त्यांचं प्रवचन सुरुवात होई. तो एक सोहळा असायचा. जसं आपण एखाद्या लग्नाला जावं, सनईचे मंगलसूर यावेत आणि आतमध्ये जावं, प्रसन्न वातावरण असावं, तसं स्वामींचं पहिलं दर्शनच एवढं प्रसन्न असे की ते जे काय शब्द बोलतील ते हृदयात सहज जात असत. स्वामीजींचं निरूपण हे त्यांच्या कार्याचं एक महत्वाचं आणि अविभाज्य असं एक अंग होतं. स्वामींचा पक्का विश्वास असा होता की श्रवणाशिवाय परमार्थ कळू शकत नाही. जसं जेवल्याशिवाय पोट भरलं हे जितकं खरं, तेवढं श्रवण केल्याशिवाय परमार्थ कळला हे खरं. ऐक परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चयसी, याच्यावरती स्वामीजींचा पूर्णपणे भर होता. आणि हे श्रवण कोणत्या ग्रंथांचं असावं याविषयी त्यांचा कटाक्ष होता. स्वामींनी भराभर ग्रंथांचं निरूपण कधीच केलं नाही. स्वामीजींनी सुरुवात केली ते 1958 साली आणि 1958 पासून 1996 पर्यंत त्यांनी 9 ग्रंथांचं निरूपण केलं. त्यात 4 मराठी आणि 5 संस्कृत असे ग्रंथ होते. ज्ञानेश्वरी, दासबोध, चांगदेव 65 आणि हरिपाठ असे 4 मराठी ग्रंथ, पातंजल योगसूत्र, ब्रह्मसूत्र, नारदीय भक्तिसूत्र, ईशावास्य उपनिषद असे संस्कृत ग्रंथ, एवढ्याच ग्रंथांचं स्वामींनी निरूपण केलं. त्यांचे संदर्भ ग्रंथ मात्र खूप होते. स्वामींचा जो व्यासंग होता हा ज्याला आपल्या भाषेत जबरदस्त म्हणता येईल असा होता. स्वामींना संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवरती त्यांचा प्रगाढ व्यासंग असा होता. त्यामुळे या तिन्ही भाषातलं समृद्ध असं वाङ्मय त्यांनी वाचलेलं होतं. ते शाकुंतल असेल, ते कालिदास असेल, ते शेक्सपियर असेल, आणि मराठीमधलं तर तुकोबांची गाथा, स्वामी त्यांच्या सद्गुरूंचं, स्वामी स्वरूपानंदांचं वाङ्मय, पंचदशी, ब्रह्मसूत्र, आचार्य भाष्य, उपनिषद, असा त्यांचा अभ्यास अत्यंत समृद्ध होता. त्यांचं जीवनच खरं म्हणलं तर समृद्ध होतं. शारीरिक संपन्नता, प्रापंचिक संपन्नता, बौद्धिक संपन्नता, आत्मिक संपन्नता, सद्गुरु कृपेची संपन्नता, लौकिक संपन्नता, जणू काय त्यांचं जीवन संपन्न असं होतं. समर्थांचं एक ओवी आहे, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, असं वाटतं की त्या ओवीत थोडासा बदल करून कोठे काही कोठे काही असं नाही असं त्यांचं जीवन होतं. सर्वच्या सर्व गोष्टी त्यांच्या पायापाशी होत्या. स्वामीजी जेव्हा ग्रंथ सांगत असत तेव्हा खरं म्हणलं तर तो ग्रंथ ते सांगत नसून तो ग्रंथ करताच ते ग्रंथ सांगतोय असा बहुतेकांचा अनुभव होता. जसं आता प्रियांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी ते सांगताना तर ते अत्यंत हळुवार असे होत असत. त्यांचं जे माऊलीचं हृदय होतं ते त्यांच्या शब्दाशब्दातनं ओसंडून वाहत असे. त्यांचं ज्ञानेश्वरीवरती विलक्षण प्रेम होतं. ते म्हणत असत की एक अंथरायाला कांबळं आणि एक ज्ञानेश्वरी एवढ्या दोन गोष्टी जर असतील तर मला बास आहेत, मला आणखीन काही नकोय. ते ज्यावेळेला ओव्या वाचत, ज्यावेळेला ओव्या सांगत तर काय कुणाष्टो, पण त्यांनी सांगितल्या सांगितलं की त्याचा अर्थ आपल्या डोळ्यापुढे उभा राहायचा. फिडी तर पाप ताप पोखी तर तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, का श्रीयेची राहुले उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे, असं म्हणल्यानंतर तो भास्वत, तो सूर्यनारायण प्रदक्षिणा करायला निघालेला आहे, हे ज्याला मराठी भाषेचं फारसं ज्ञान नाही त्याच्यापुढे उभं राहायचं. ज्ञानोबांची ओवी खूप वेळेला ऐकली होती. या लागे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी. हे काय आहे स्वामींचं प्रवचन ऐकलं की कळायचं आणि अजूनही कळतं. स्वामीजी म्हणत असत की माझ्या ठिकाणी मुख्य म्हणजे मातृभाव आहे. त्यांचं गणितावर खूप प्रेम होतं. ते म्हणत असं माझ्या ठिकाणी 70% मातृभाव आहे आणि 30% वीरभाव आहे. ते जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत तेव्हा हा मातृभाव त्यांच्या शब्दांना पाजरत असे, आणि ते ज्यावेळेला दासबोध सांगत तेव्हा वीरभाव कशाला म्हणतात ते कळत असे. जसं विवेकानंदांचं वर्णन ते वॉरियर मॉन्क कसं करतात तसं स्वामीजींना बघितलं अंबुताई गजरांच्या इथं, की हे वॉरियर मॉन्क कशाला म्हणतात ते त्यांच्याकडे बघून कळत असे. त्यांच्या वाणीला एक वेगळीच धार असे. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, असं म्हणलं की आपल्यातला मूर्ख जो असायचा तो आपल्यापुढे हात जोडून उभा राहायचा की हसतो, इकडे तिकडे बघायला जागा नसायची, हसतो मूर्ख. स्वामी जेव्हा तुकोबांचा अभंग सांगायचे तेव्हा त्यांच्या वाणीला एक जो तुकोबांच्या वाणीतला रोखठोकपणा आणि थोडासा रांगडेपणा जो आहे त्याचा साज येत असे. नाम घेता तुझ्या, स्वामीजी म्हणा असं डॅश डॅश ते काय जाते, असं म्हणलं की मग नक्की कळायचं की तुकोबांना काय म्हणायचंय. चाल मागे नको पाहो तुझं जमाना आम्ही आहो, असं म्हणलं की वाटायचं की आपल्याबरोबर तुकोबा आहेत, आपल्याबरोबर स्वामीजी आहेत, आता मी जीवनात एकटा नाहीये, जे काय झालं ते झालं, मी आता पुढे चांगलं करू शकेन. स्वामीजी जेव्हा पातंजल योगसूत्र ब्रह्मसूत्र सांगायचंय तेव्हा त्याचा ज्याला संगीताच्या भाषेत बाज म्हणतात तो काय वेगळाच असायचा. एखादे ऋषी अरण्यामध्ये वल्कल नेसून शास्त्रीय परिभाषेमध्ये, अस्खलित शास्त्रीय परिभाषेमध्ये ग्रंथ सांगतायत असं वाटायचं. मग त्यांच्यामध्ये अनध्यस्त विवर्त, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, विराम प्रत्यय असे शास्त्रीय शब्द जे असत त्यांची पखरण त्या निरूपणात असे. पण एक गोष्ट मात्र खरी असे की ते कधीच साधकांपासून लांब गेलेले नसत. ते जे काय बोलत ते सगळ्यांना कळत असे. मला याच्या उलट एक उदाहरण आठवतं की स्वामीजींच्या बरोबरच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे जे बोलणारे होते ते संस्कृत पंडित होते. ते जवळजवळ पाऊण तास बोलले पण ते काय बोलले कोणालाच कळलं नाही, म्हणजे आम्हाला कळलं नाही. स्वामींचं असं कधीच झालं नाही. स्वामींच्या प्रवचनाचा जो अभ्यास त्यांचा व्यासंग होता तो विलक्षण होता. त्यांच्या वक्तृत्वाच्या शैलीचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. त्यांनी बाळशास्त्री हरदास, सरोजिनी देवी नायडू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषणं ऐकलेली होती आणि ती भाषणं ऐकून आणि त्यांच्या समृद्ध वाङ्मय विश्वातनं त्यांनी आपली प्रवचनं ही अतिशय सुंदर अशी निर्माण केली. त्यांच्याकडे मराठी म्हणून नैयायिके येत असत, त्यांच्याबरोबर ते बोलत असत. मला एक प्रसंग आठवतो, पॅरालिसिस नंतर एकदा सगळेजण बसले होते आणि स्वामींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. एक ते म्हणले की नारायण म्हणजे काय माहितीये का, नारा म्हणजे पृथ्वी, त्याचा आयन हे वस्तीस्थान म्हणजे नारायण, कृष्ण म्हणजे काय कर्षयती ती कृष्ण हा, मग आयुर्वेदावरती बोलणं झालं, मग आयुर्वेदाचं काय काय सांगितलं, मग त्यानंतर शेक्सपियरवरती झालं, मग त्यांनी त्यातले उतारे काही म्हणून दाखवले, त्यानंतर शाकुंतल झालं त्यातले उतारे काही म्हणून दाखवले, मग त्यांना कांचननीच विचारलं की काय हो तुम्हाला सगळं माहितीये का, ते म्हणलं हो जीवनाला आवश्यक तेवढ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आणि अशा सगळ्या गोष्टींनी त्यांचं निरूपण हे देखील अत्यंत संपन्न असं व्हायचं. स्वामींच्या ठिकाणी आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती यांचा एक विलक्षण संगम होता आणि त्यांची इच्छा अशी असायची की याचा अनुभव हा त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांनी देखील घ्यावा. त्यांच्याकडे बुद्धीचा विलास, कसरत हा प्रकार कधीच नव्हता. त्यांच्या विद्वत्तेचं दर्शन हाही प्रकार नव्हता. त्यांना एकच वाटायचं की या निरूपणातनं काय व्हावं तर साधना करावी आणि आत्मरूप होऊन जावं. त्यांच्या यामुळं कधी तार्किक किंवा बुद्धिवादी असे कधीच जवळ आले नाहीत. त्यांच्या बोलण्याला एक विनोदाची झालर असायची. मला एक विनोद आठवतो की ते म्हणायचे एक पुण्यातला प्रोफेसर हा एकदा गावाकडे गेला आणि घाणीत बैल फिरताना दिसला. त्याने त्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्हाला कळतं कसा हा बैल फिरतो, त्यांना अहो फिरत असतो तो. नाही पण तो म्हणे जागेवर राहिला तर, त्यांना नाही असं होत नाही तो फिरत असतो, तरी पण तुम्हाला कसं कळतं, त्यावेळेला काही त्याची घुंगरत गळ्यामध्ये वाजवतो. त्यावेळेला पण असं झालं तर, तो प्रोफेसर म्हणतो की असं झालं तर की तो जागेवरच उभा राहून मान अशी अशी हलवली तर, तो शेतकरी म्हणतो की तो पुण्यातला प्रोफेसर नाहीये. त्यांचा विनोद जो होता तर कधी खुपणारा नव्हता पण बरोबर आपल्या मर्मावरती बोट ठेवणारा असा असायचा. आणि त्या विनोदानंतर कधी कधी तेव्हा जेव्हा ते हसत असत तेव्हा ती एक डोळ्यांसाठी परवणीच असे. ती इतके मनापासून हसत की तसं हसणं हे क्वचित कधीतरी लहान मुलाजवळ बघता आलं तर बघता येईल. स्वामीजींनी अनेक क्रांतिकारी प्रयोग खरं म्हणलं तर त्यांच्या जीवनात केले आणि ते बहुतेक प्रयोग यशस्वी झाले. बहुतेक अशासाठी की माझ्यावरचा प्रयोग अजून चालला आहे, त्यांच्या बाजूने कमतरता नाही माझ्या बाजूने आहे. स्वामींचं निरूपण अगदी वेळेवर चालू व्हायचं आणि अगदी वेळेवर संपायचं. कधीच त्यांच्या निरूपणात कधी कंटाळा आला नाही की आज काय झालं असं कधीच वाटलं नाही. वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही. त्यांचं निरूपण हे अत्यंत सर्वसमावेशक असं असायचं. वारकरी, धारकरी, सखे संप्रदाय, मग ज्यांना तुकोबा आवडणारे असोत, ज्यांना ज्ञानोबा आवडणारे असोत, ज्यांना समर्थ आवडणारे असोत, अनेक संप्रदायांचे लोक त्यांच्याकडे यायचे आणि विसावून जायचे. याचं कारण स्वामींचा परमार्थ जो होता तो अत्यंत व्यापक, कदापि एककल्ली नव्हता. त्यांचा सर्व साधनांवरती विश्वास होता आणि कोणत्याही साधनाने परमात्म प्राप्ती करून घेता होती याच्यावरती ते प्रतिपादन करत असत. त्यांची साधना मुख्य ध्यान साधना होती आणि त्यावर त्यांचं प्रेम होतं, पण इतर सर्व साधनांविषयी आणि संप्रदायांविषयी असा विलक्षण आदर होता. स्वामींचा आणखीन एक म्हणजे स्वामीजी शब्दप्रभू होते. खरं म्हणलं तर शब्दप्रभू ते की ज्यांच्यापुढे शब्द हात जोडून उभे असत, त्यांच्यापुढे शब्द तर हात जोडून उभे असतच असत, पण त्या शब्दांची जरूर नसताना देखील, नसताना शब्द नसताना देखील तेच अर्थ, तोच अर्थ श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोचवत असत. मला एक आठवतं आपल्याकडे सुकुमारन म्हणून यायचा, तो पॉंडेचेरीमधनं आला होता, त्याला हिंदी यायचं नाही, त्याला फ्रेंच आणि तमिळ एवढ्या दोन आणि तिसरी इंग्लिश तीनच भाषा यायच्या. आणि तो पुण्यात आला आणि स्वामींच्या प्रवचनाला यायला लागला. तो म्हणायचा मला स्वामीजी काय बोलतात ते कळतं. स्वामींचं बोलणं जे होतं ते शब्द हे एक माध्यम होतं. आणि त्यांचा जो अनुभव, त्यांचा जो सद्गुरु कृपा, त्यांचं जे आत्मज्ञान होतं ते आपल्या हृदयापर्यंत त्याचा अर्थ नेला असं समर्थ होतं. स्वामीजी त्यांना निरूपणाची, निरूपण करण्याची, शिक्षकाची अशी ही आवडही होती. परंतु त्यांच्या निरूपणाला आणखीन एक कारण होतं. त्यांच्या स्वामीजींची जी पहिली भेट झाली स्वामी स्वरूपानंदांची, त्या पहिल्या भेटीत स्वामीजी त्यांना म्हणले की ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी हा भक्ता, अनन्य गीता बालका माता जैसी तैसी भक्ता गीतेसी करी जो भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. स्वामींनी हे शेवटपर्यंत सांभाळलं, सद्गुरूंची इच्छा होती. पॅरालिसिस झाल्यानंतर परत निरूपण करणं हे जगातलं एकमेव उदाहरण असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की स्वामींच्या ह्या ज्या निरूपण जे होतं आणि चालू आहे तसंच्या तसं चालू आहे. त्याची जर फलश्रुती, फलश्रुती झाल्यानंतर होते. खरं म्हणलं तर फलश्रुती हा शब्द तेवढा बरोबर नाहीये, पण जर फलश्रुती जर म्हणायचंच झालं तर काय असेल तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात त्या आत्मज्ञानाचा उदय होणं आणि त्यांनी जो आनंद भोगलेला आहे तो आनंद आपणही भोगणं हीच याची खरी फलश्रुती निरूपणाचा परिणाम असा म्हणता येईल. आपल्या सगळ्यांना अनुभव येवो हीच आपण सद्गुरुचरणी प्रार्थना करूया. हरिओम.
या उत्कृष्ट अशा प्रतिपादनानंतर आपल्याला सर्वांना एक अमूल्य अशी प्रसाद भेट मिळणार आहे. या वर्धापन दिन उत्सवाच्या निमित्ताने मंडळातर्फे परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी 2012 दर गुरुवारी सकाळी जी साधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्या सत्संगाच्या 2 CDs एक संच आपण प्रकाशित करणार आहोत. या CD प्रकाशन आपण सद्भक्त श्री कुटे काका यांच्या हस्ते करणार आहोत. 1980 अत्यंत नियमितपणे केंद्रात येणारे विनम्र आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे कुटे काका आता या CD प्रकाशन करतील आणि मग थोडक्यात आपल्याला या CD माहिती सांगतील.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचा वर्धापन दिन आपण संयुक्तरित्या साजरा करीत आहोत. यामध्ये मंडळातर्फे मला एक गोड सेवा करण्याची सुसंधी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मंडळाचे प्रथमतः मी आभार मानतो. परम पूजनीय स्वामी माधवनाथाप्रमाणेच परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांनाही सर्वात जास्त आवडणारा कार्यक्रम म्हणजे सत्संग, साधक श्रोत्याबरोबरचा संवाद. स्वामी माधवनाथापासून चालत आलेला हा कार्यक्रम स्वामी मकरंदनाथांनीही दर गुरुवारी सकाळी तेवढ्याच उत्साहाने चालू ठेवलेला आहे. त्यांच्या शुक्रवार पेठेतील पूर्वीच्या निवासस्थानी उगम पावलेला हा कार्यक्रम मनूच्या माशाप्रमाणे विस्तार पावत आता गणेशपुरम ह्या ध्यान मंदिरात चालू आहे. आपण सर्व साधक मंडळी आपापला संसार प्रपंच सांभाळून परमार्थ करणारे आहोत. त्यामधील चरम लक्ष जे आत्मदर्शन ते प्राप्त करण्याच्या वाटचालीत काही प्रश्न आणि अडचणी येणारच हे दोन्ही स्वामीजींनी आपल्या अनुभवाने जाणले आणि उपाय म्हणून हा सत्संगाचा कार्यक्रम सुरू केला. तो केवळ साधकांच्या साधनेमधील संवेग वाढावा म्हणून यासाठी स्वामी मकरंदनाथांचे अथक प्रयत्न चालू आहेत. पुन्हा पुन्हा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ते दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देऊन सोप्या भाषेत देतात. कधी कधी त्यास स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाचीही जोड देतात. ऐकत असताना आपल्यालाही त्यांची उत्तरे पटतात, परंतु व्यवहारात प्रत्यक्ष आचरणात आणण्याची ज्यावेळेस वेळ येते तेव्हा आपल्याला नवीनच प्रश्न किंवा शंका उद्भवतात. म्हणून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणे आवश्यक वाटते. तेव्हा काही वेळेस संकोचामुळे आपण जरी प्रश्न विचारला नाही तरी गंमत अशी की नेमका तोच प्रश्न दुसरा एखादा साधक विचारतो आणि आपल्याला सद्गुरु मुखातून उत्तर मिळून जाते. हीच ती सद्गुरु कृपा सत्संगाद्वारे आपल्यावर बरसत असते. त्यांनी दिलेली उत्तरे अत्यंत प्रभावशाली, प्रेरक आणि ऍक्शन ओरिएंटेड म्हणजे कृतीप्रवण असतात. याबाबतचे एक उदाहरण सांगतो. मागील एका गुरुवारच्या सत्संगात एका साधिकेने नामस्मरणाबाबत प्रश्न विचारताना ती किती जप करते, किती माळा ओढते, ओम राम कृष्ण हरी हे नाम घेऊनही समाधान मिळत नसल्याने आणखी वेगळेच नाम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा हे नाम घेऊ लागली. दिवसभर हे नाम घेतले तेव्हाही समाधान मिळेना, तेव्हा काय करावे हा प्रश्न पडला. तो स्वामीजींना विचारला असता त्यावर उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, नाम घेताना संख्या विचारात न घेता ते शांतपणे मोठ्या प्रेमाने हळुवारपणे एकरूप होऊनच घ्यावे. आपल्या अंतरंगात ते जिरवत जिरवत मुरवत घ्यावे. हेच नाम कसे घ्यायचे ते आता आपण पाहूया, असे सांगून त्याचे प्रात्यक्षिकच करून घेतले. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. 5-7 मिनिटे स्वामीजी नाम सांगत होते हळुवारपणे प्रेमाने तदाकार होऊन. श्रोतेही तेवढ्याच हळुवारपणे प्रेमाने व तदाकार होऊन प्रतिसाद देत होते. पुढे पुढे आर्तता वाढत जाऊन स्वामीजीसह सर्व श्रोतेही नामात पार बुडून गेले. इतके की देव भक्त आणि नाम यांचा प्रेमीने संगमच सर्वांनी अनुभवला. अशी त्यांची कृतीप्रवण म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड उत्तरे देण्याची या स्वामींची विशेष खासियत आहे. असो, मोठ्या परमभाग्याने मला स्वामी माधवनाथांच्या अनेक सत्संगाच्या श्रवणाचा लाभ घडला. हजारो प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यांचे काळात आताच्या सारखी सीडी निर्मितीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे अमृत बोल आपण पुन्हा पुन्हा आता ऐकू शकत नाही. ही उणीव मंडळाने आता भरून काढली आहे स्वामी मकरंदनाथांच्या सत्संगाची सीडी निर्मिती करून. त्यामुळे आपल्याला आता अशा सीडीद्वारे आपल्या घरीही निवांतपणे अथवा कारमधून प्रवास करीत असतानाही स्वामींच्या मुखातून श्रवणाचा लाभ पुन्हा पुन्हा घेता येईल. आपला नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार सदृढ व्हावा, साधनेतील संवेग तीव्र होत जावा म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण होणे आपल्या आत्महिताचेच आहे असे सर्व संतांचे सांगणे आहे. यासाठीच मंडळातर्फे सर्वांना मी विनम्र प्रार्थना करतो की आज प्रकाशित झालेली इ.स. 2012 या वर्षामधील स्वामी मकरंदनाथांच्या सत्संगाची सीडी आपण जरूर जरूर खरेदी करावी. या सीडीवर स्वामी मकरंदनाथांचे आकर्षक छायाचित्र आहे. त्याचा परिणाम म्हणजे सीडी ऐकताना जणू काही आपल्या समोरच ते उपस्थित असून बोलतायत असा प्रत्यय आपल्याला नक्की येईल. या सीडी संचामध्ये 2 सीडी आहेत. पहिल्या भागात 21 व दुसऱ्या भागात 20 असे एकूण 41 सत्संग आहेत. MP3 फॉर्मॅटमध्ये असल्याने कॉम्प्युटरवर MP3 प्लेअरद्वारे या सीडी ऐकता येतील. अशा या सीडी संचांची किंमत फक्त 150 रुपये ठेवलेली आहे आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त खास सवलत म्हणून फक्त रुपये 130 मध्ये हा संच देण्याचे ठरवलेले आहे. तरी या सुसंधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो आणि येथे मी सांगतो. आता या सीडीमधील काही भाग आपण ऐकूया.
ध्यानातून सुटल्यानंतर देखील आपलं ध्यान कसं चाललेलं आहे हे समजतं. ध्यानातून उठल्यानंतर ती शांती टिकून राहत असेल, ध्यानात अनुभवलेली शांती ध्यानानंतरही टिकून राहते, याचा अर्थ ध्यान चांगलं चाललेलं आहे. आपलं ममत्व आसक्ती कमी व्हायला लागलेली आहे असं आपलं आपल्याला जाणवणं ध्यान चांगलं चाललेलं आहे. रामचंद्र, गोपाळ कृष्ण, शिव, दत्त देवतांच्या दर्शनाने डोळ्याच्या कडा पाणावणं चांगल्या ध्यानामुळेच होतं. भक्तीचा उदय, श्रद्धेचा उदय अंतःकरणामध्ये होतो, ध्यान चांगलं चाललंय असं समजा. पण त्याच्याही पुढे जाऊन व्यक्ती व्यक्तीच्या अंतःकरणात परमात्मा पाहून बोलते आहे, परमात्म्याला शोधते आहे, परमात्म्याला न विसरता आपल्या व्यक्तीच्या समोरच्या व्यवहार करते आहे, हे अधिक चांगलं ध्यान. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, मानवी रूपातल्या मानवी तनु धारण करून आलेल्या परमात्म्याची अवगणना न करता त्याच्याशी व्यवहार करता येणं हे संपन्न ध्यानाचं लक्षण आहे. जगदांतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान असं समर्थ याबद्दल म्हणतात. सगळ्या जगताच्या अंतर्यामी परमात्मा पाहायला शिकणं हे अधिक चांगलं ध्यान. हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी, उभा उभा जग जेठी कोरडी कैसी खासी रोटी, देव हसोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. विसोबा खेचर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानापोटी आता सर्वाठाई तो भरून राहिलेला आहे अशी ओळख झाली. हे चांगलं ध्यान. वर्तणुकीतून देखील ध्यान समजतं. आपण किती चिडतो, कांगावा करतो, गैरसमज करून घेतो, संशयखोर आहे आहोत, याच्यावरून देखील आपलं मन अजून साफ झालेलं नाही हे लक्षात घ्यावं. ध्यानाने क्षण क्षण अमनावस्था प्राप्त होऊन परमात्म्याचा स्पर्श जर होत असेल तर तो जीवनात उतरणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे या अंतरखुणा आणि नंतर सांगितलेल्या बाह्य खुणा या एकमेकांना जुळल्या पाहिजेत. जर मी म्हणत असेन की माझं ध्यान चांगलं चाललंय आणि माझं
पैसे तोडावया संदेह, तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, या ज्ञानोबांच्या उक्तीचा प्रत्यय देणारी स्वामी मकरंदनाथांनी दिलेली उत्तरं आपण ऐकायची आणि निशंक मनाने तडक साधनेला लागायचं. साधना अभ्यासाचा संवेग वाढावा अशी तळमळ असणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक साधकाच्या संग्रही अवश्य असावी अशीच ही सीडी आहे आणि या सवलतीच्या दरातही ती उपलब्ध आहे, याचा आपण नक्की लाभ घेऊया. यानंतर हार अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंडळातर्फे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि परमपूजनीय मातोश्री सौ मधुराताई यांना हार अर्पण करण्यात येणार आहे. ज्यांचा सर्व परिवार स्वामीचरणी समर्पित आहे आणि केंद्राच्या कार्यात जे तन मन धनानी सहभागी होतात ते सद्भक्त श्री किसनराव रांजणे परमपूजनीय स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सद्भक्त सौभाग्यवती इंदुमती रांजणे परमपूजनीय मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करतील. Thank you. यानंतर ज्या अमृत वचनांसाठी आपण सर्व उत्सुक आहोत ती ऐकण्यासाठी आपण सर्व साधकांतर्फे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना आपल्याला आशीर्वाद देण्याची मी विनंती करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञानदेव, ज्ञानदेवी मध्ये विराले जीवन, कृतार्थता पूर्ण वाटे मज, गेला मान मोह गेला अहंकार, स्वरूपी साचार निरंतर, माधव म्हणे सत्य तरलो तरलो, साच उद्धरलो गुरुकृपे. आत्ताच आपण सद्भक्त सौ गौरीच्या मुखातून हा अभंग ऐकला. मी असं ठरवलं की याच अभंगावर या अभंगाच्या आधाराने काही बोलायचं, त्यामुळे नेहमीसारखी प्रवचनाची अखंड मंडलाकारम अशी सुरुवात मी केली नाही. स्वामीजी असं म्हणतात की मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञानदेव. मला आता ज्ञानदेव मोठ्या प्रेमाने सांभाळत आहेत, आता मला भय चिंता नाही. आजचा हा जो स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव, त्या उत्सवाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींनी ज्ञानेश्वरीची निरूपण सुरू केली तेव्हापासून ते सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींची प्रवचनं गेली तिथपर्यंत, त्यानंतर सत्यसाई निलयमच्या पुढं किंवा 1978-79 सालाच्या नंतर ते अखेरपर्यंत स्वामीजींनी केलेली प्रवचनं, अशा स्वामीजींच्या निरूपणावर तेव्हाच्या आठवणींच्या आधारित असा कार्यक्रम अशी मनोगत इथं सादर झाली. आणि गजानन दादांचं स्वामीजींची निरूपण शैली याच्यावर मनोगत झालं. ज्ञानेश्वरी भक्त, ज्ञानेश्वरीचे अंतरंग अभ्यासक, ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार आपल्या घरी ज्ञानेश्वरीचा निरूपण कार्यक्रम ज्ञानयज्ञ वाकयज्ञ अव्याहतपणाने अनेक वर्ष चालवणारे, अशी बाळासाहेब वाकड्यांची ओळख पुण्याला होती. या बाळासाहेबांचं जीवन घडलं कसं, त्यांनी जो कालखंड सांगितला त्याच्याही आधी जाऊन बोलावं असं मी ठरवलं. स्वामीजी असं म्हणतात की आता मला भय चिंता नाही, ज्ञानदेव मला सांभाळतात. आता या शब्दांनी त्यांनी बराच मोठा प्रवास त्याच्या आधी केला हे उघड आहे. स्वरूपानंदांचं आणि स्वामी माधवनाथांचं जीवन हे बालपणापासून गीतेच्या अध्ययनाची गोडी याबाबत एकसारखं होतं. स्वरूपानंद असं म्हणतात की बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहु छंद तारुण्णी तत्कथित तत्वते भोगी आज अगाध. स्वामी माधवनाथांच्या हातामध्ये देखील त्यांच्या वयाच्या साधारण 12व्या 13व्या वर्षी भगवद्गीता आली. त्यांचे एक मित्र भाऊ दांडेकर त्यांनी स्वामीजींना शाळेमध्ये असताना गीतेची संथा दिली. पहिला अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय असा त्यांनी बाळासाहेबांकडून पाठ करून घेतला. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत भगवद्गीतेच्या श्लोकांचं मधून अधून चिंतन देखील करायला, अर्थ पाहायला बाळासाहेबांनी सुरुवात केली. त्या काळात त्यांचं असं स्वप्न होतं लहानपणीचं की गीता घेऊन गावगांना फिरावं आणि भगवद्गीता लोकांना सांगावी, असं स्वप्न स्वामीजींनी पाहिलेलं होतं. पुण्यात आल्यानंतर म्हणजे वयाच्या 20च्या दरम्यान स्वामीजींनी भगवद्गीतेचा अधिक सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. त्यातही पहिली 2-3 वर्ष स्थिरस्थावर होईपर्यंत आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्या या गीता अभ्यासाला अधिक बळ प्राप्त झालं. त्यांच्या ठिकाणी बालपणापासून अत्यंतिक श्रद्धा, भक्ती तसंच प्रेमाचा पिंड, तसंच त्यांची पाठांतर शक्ती विलक्षण होती आणि शास्त्राला अनुकूल असे अर्थ लावणारी तीव्र बुद्धिमत्ता त्यांना लाभलेली होती. साधारणपणाने इतक्या गोष्टी एकत्र असू शकतात, पण बाळासाहेबांच्या पाशी जे गीतेनी सांगितलेलं जीवन आहे ते जीवन आपण जगावं अशी एक मनीषा होती त्या वयामध्ये. या जीवनाचा अनुभव आपण घ्यावा, आपण हे जीवन जगण्यातच धन्यता मानावी, आपल्या जीवनाची इति कर्तव्यता भगवत गीतोक्त जीवन जगण्यामध्येच असावी, आणि अशा तऱ्हेने भगवद्गीतेच्या श्लोकांचं मोठं आकर्षण त्यांना निर्माण झालं. प्रत्येक श्लोक घ्यावा आणि त्या श्लोकाच्या चिंतनादाखल आपण काय करू शकतो याचाही विचार करावा, असं त्या काळात बाळासाहेब करत असत. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. अशी जी आत्म्याचं वर्णन करणारी अशी भगवद्गीतेतला जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये चिंतनाने ब्रह्मभावाशी तादात्म्य कसं पावता येईल, ही तदाकारता कशी असेल, कोणत्या पातळीवर असेल आणि आपल्याला ही तदाकारता साधता येईल का, अशा पद्धतीचं चिंतन ते करत असत. आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामः अयम् प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. कामनेचा त्याग करायचा कसा, सर्व बाजूनी जगतामध्ये काम आणि कामना इंद्रियांच्या आणि मनाच्या योगानी शरीरामध्ये शिरणारच. अशाही परिस्थितीमध्ये आपली शांती कशी सांभाळावी हे शक्य होईल का, कामना सोडून निस्पृह ममत्वरहित अहंकाररहित असं जीवन जगण्याचा उपाय काय असू शकेल, कसा प्रयत्न करावा. त्यांनी असं ठरवलं की गृहस्थाश्रम हेच तूर्तास या अभ्यासाकरता आपण साधन बनवूया, कामना सोडण्यासाठी, निस्पृहतेसाठी, अहंकाररहित जीवन जगण्यासाठी गृहस्थाश्रम हीच प्रयोगशाळा करू, असं स्वामीजींनी ठरवलं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा परान शांतिम अचिरेण अधिगच्छति। तर स्वामीजी असं म्हणत असत की ज्यामुळे ज्ञान प्राप्ती होते अशा श्रद्धेचं स्वरूप काय असलं पाहिजे। सगळ्या श्रद्धेने ज्ञान प्राप्ती होत नाही। ते असं म्हणत असत की एखादा दरोडेखोर देखील दरोडा घालायच्या आधी त्याच्या आराध्य दैवतावर श्रद्धापूर्वक आपली करंगळी कापून अभिषेक करतो। सर्व श्रद्धांनी आत्मज्ञान होत नाही। ज्या श्रद्धेने आत्मज्ञान होतं ती श्रद्धा असेल कशी? ही श्रद्धा मिळवायची कशी? त्यांना उत्तर सापडायला लागली की अशा प्रकारची ज्ञान प्राप्ती होणारी श्रद्धा ही अकंडिशनल असू शकते। सत्वगुणांनी आणि शास्त्रावर विश्वास ठेवून ती संपादन होते। परमार्थामध्ये आणि साधनेमध्ये तत्परता सांगितलेली आहे। याचा अर्थ पुढे कधीतरी करू असा नाही। असं लक्षात घेऊन सर्वच कामांमध्ये तत्परता आणि परमार्थामध्येही तत्परता आपल्या जीवनात आली पाहिजे अशा प्रकारचं चिंतन ते करायला लागले। इंद्रिय संयमन कसं साधावं? निश्चयाने साधावं, निर्धाराने साधावं, प्रयोगशीलतेने साधावं। ज्ञान आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाच्या उपरांत पराशांती हे आत्मज्ञान लाभतं कोणाला? मनाला का बुद्धीला? मन बुद्धी आणि इंद्रिय यांना ते अप्राप्त सांगितलेलं आहे। यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह। तरी भगवद्गीता म्हणते की त्याला ज्ञान प्राप्त होतं। श्रद्धावान लभते ज्ञानम। मग हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? इंद्रिय मनबुद्धीला जर प्राप्त होत नसेल तर इंद्रिय मनबुद्धीच्या मागं असणाऱ्या अधिष्ठानाला, चैतन्याला ते प्राप्त होतं। इतकंच नव्हे तर ते चैतन्यच ज्ञान स्वरूप आहे असा बोध होतो। अशा प्रकारचं चिंतन करून त्या चिंतनाने यथाशक्य तद्रूपता साधण्याचा त्या अभ्यास करायला लागले। या गीतेच्या अभ्यास चिंतनाला त्यांनी उपनिषदांची देखील त्या काळात जोड दिली। वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या हातामध्ये दासबोध ग्रंथ आला। या दासबोध ग्रंथामुळे जीवन कसं असावं आणि कसं नसावं या दोन्ही गोष्टी त्यांना स्पष्ट झाल्या असं स्वामीजी म्हणतात। दासबोधातल्या अनेक ओव्या त्यांच्या आकर्षणाचा विषय झाला। वेशभूषण ते दूषण, कीर्तीभूषण ते भूषण, चाळणे विण एक क्षण जाऊच नेदी। लोकास पाह्याचा आदर तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा। ते या ओव्यांकडे आकर्षित व्हायला लागले। अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित। याच्यातला अखंड एकांत सेवावा कसा अखंड एकांत सेवन करणार? कारण एकांत सेवन करायला गेलं तर मनाचा मोठा अडथळा असतो, मन शांत व्हायला तयार नसतं। अभ्यास कसा करणार? कोणता अभ्यास करायला समर्थांनी सांगितलेला आहे? आणि लोकांबरोबर काळ सार्थक करावा म्हणजे काय? संसार करावा का लोकांबरोबर परमार्थाच्या गोष्टी बोलल्यामुळे काळ सार्थक होईल असा विचार ते करायला लागले। आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमूचा परमार्थ, त्यांना आवडणाऱ्या ओव्या सांगतोय। आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमूचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन, सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की। मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते। त्यांचेही रामचंद्र हेच स्वामीजींचं दैवत होतं। अंतरासी लागेल ढका ऐसी वर्तणूक करू नका या समर्थ वचनाकडे ते फार आकर्षित झाले आणि आपल्या चालण्यानी बोलण्यानी कटाक्षानी आपल्या कोणत्याही कृतीनी दुसऱ्याच्या अंतकरणाला धक्का लागणार नाही असा अभ्यास त्यांनी सुरू केला. रेखा तितुकी पुसोन जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणी करावी ते काय निमित्त असं म्हणून समर्थ कर्म करण्याचं प्रतिपादन करतात. त्याला अनुसरून त्यांनी कर्मावरच विश्वास ठेवला ज्योतिषापेक्षा. झिजल्या वाचवणी कीर्ती कैची मान्यता नव्हे की फुकाची. जर कीर्ती व्हायची असेल सत्कीर्ती व्हायची असेल तर कोणाकरता तरी काहीतरी करणं आवश्यक आहे. फुकटची मान्यता कोणीही कोणाला कधीही देत नसतो. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र हे त्यांचं अत्यंत आवडतं वचन होतं. उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगांती फाकली. उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी काही एक उत्कटे विण कीर्ती कदापि नव्हे जाण उगेच वणवण हिंडोन काय होते. या समर्थ वचनाकडे अत्यंत आकर्षित झाले आणि जे करायचं ते उत्कटपणाने करायचं. त्यामुळे ते जे पूजा करत असत त्याचीही वर्णन आहेत अतिशय उत्कटपणाने ते पूजा करत असत. त्यांच्या चाळीत राहणारे गृहस्थ त्यांना असं म्हणाले की बाळासाहेब तुम्ही पूजा करता तेव्हा किती आर्ततेने हाक मारता. अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे ही एक त्यांची आवडती ओवी होती. अशा प्रकारच्या असंख्य ओव्यांकडे बाळासाहेब आकृष्ट झाले. भगवद्गीतेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग दासबोधातून जातो असा निष्कर्ष त्यांनी काढला. दासबोधाच्या अभ्यासाने भगवद्गीता अधिक चांगली समजते असं त्यांना लक्षात यायला लागलं. पूर्वीपासूनच्या चिंतनानी गीतेच्या चिंतनानी सूक्ष्म अर्थ समजण्याची तरलता त्यांच्या ठिकाणी जी होती त्याला आता आचरणाचा मार्ग दासबोधातून त्यांना सापडला. अशा प्रकारे भगवद्गीता चिंतन विशेष करून वयाच्या 18व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत तर गीता उपनिषदाचं चिंतन हे 21 ते 25 वर्षापर्यंत जास्त प्रकर्षाने आणि गीता उपनिषद दासबोध आणि पुढे तुकोबांचे अभंग यावरचं चिंतन पुढे 25 ते 40 अशा वर्षापर्यंत स्वामीजींकडून घडलं. दरम्यान याच काळामध्ये शेवटी शेवटी श्वासावर बसून श्वासावर नाम घेतलं पाहिजे असं त्यांना प्रकर्षाने वाटायला लागलं. तोपर्यंत चिंतनाची साधना आणि चिंतन आचरणामध्ये कसं उतरेल याचा विचार करून आचरण अधिकाधिक शुद्ध आणि पवित्र कसं ठेवायचं असा विचार त्यांनी स्वतःच्या जीवनाबद्दल केलेला होता. पण त्यांना असं लक्षात यायला लागलं की कितीही आचरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला चिंतनाप्रमाणे आणि चिंतन केलं तरी आत्मवस्तूचा प्रत्यय हा प्रत्यक्ष बसून साधना केल्याशिवाय येणार नाही. त्यांच्या मनाने असं घेतलं की आता बसून केलेल्या उपासनेला पर्याय नाही असं असल्यामुळं साधारण वयाच्या 38च्या दरम्यान त्यांनी बसून नामस्मरण करावं असं ठरवलं. त्यांची शरीर प्रकृती अत्यंत उत्तम होती. महाराष्ट्र मंडळामध्ये हजार जोर हजार बैठका मारणारी जी मंडळी होती त्याच्यात ते एक होते. असं असल्यामुळं 3-4 तास बसणं हे त्यांच्या लेखी काही नव्हतं. त्यांनी साधनेला सुरुवात केली तीच 3 तासाची बैठक सुरू केली. पहाटे उठून 3 तास श्वासावर नाम घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. श्वासावर ओम श्रीराम हे नाम ते घेत असत. श्वास घेताना ओम असं म्हणायचं, किंचित काळ थांबायचं, श्वास सोडताना श्रीराम असं म्हणायचं आणि कुठलाही विचार उठू द्यायचा नाही या सर्व प्रक्रियेमध्ये. हे सुरुवातीला त्यांना खूप अवघड गेलं, तरी देखील त्यांनी अत्यंत निष्ठेनी नियमानी जवळपास 5 वर्षांमध्ये या नामाच्या प्रक्रियेवर पूर्ण नैपुण्य मिळवलं. सुरुवातीला नको हे नाम आणि नको ध्यान असं त्यांना वाटत असे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, पण नंतर नंतर त्यांना नाम अतिशय सुलभ झालं आणि मोठ्या 3-3 तासांच्या बैठकी दुकान प्रपंच व्यवसाय सगळं सांभाळून ते करायला लागले. त्याकरता ते पहाटेच्या वेळेचा उपयोग करत असत. असा मोठ्या समाधानात आनंदात काळ व्यतीत होत असताना नाम घ्यायला सुरुवात केल्यापासून साधारण 1-2 वर्षांनी म्हणजे त्यांच्या वयाच्या माझ्या कल्पनेप्रमाणे 40-41 वर्षांच्या दरम्यान दुकानात बसलेले असताना त्यांना अंतस्फूर्ती अशी झाली की आपण ज्ञानेश्वरीवर निरूपण करायला सुरुवात करावी. त्याच्या आधी त्यांनी ज्ञानेश्वरी पाहिली नव्हती अथवा वाचली नव्हती. त्यांनी साखरे महाराजांच्या मठातून मंडईजवळ आहे तिथून तिथं जाऊन ज्ञानेश्वरी विकत आणली आणि त्याच दिवशी त्यांनी आपल्या घरी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. या ज्ञानेश्वरी निरूपणाचा पहिला दिवस होता, मगाशी प्रियांनी सांगितलं तसं, 27 जून 1958 स्वामीजींनी आपल्या घरी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. दुकानातून आल्यानंतर झोपण्याच्या आधी ज्ञानेश्वरी सांगायची, सांगायला सांगणारा पुष्कळ तयार आहे, ऐकणार कोण? तर त्यांची पत्नी त्यांच्या समोर ऐकायला बसू लागली. म्हणून गादीवर एका बाजूला ते, मध्ये 2 उषा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि पलीकडे आपली पत्नी मातोश्री सरलाताई. सरलाताईंना ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. त्या त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रथम श्रोत्या ठरल्या. 1 वर्षाभरामध्येच ते ज्ञानेश्वरी सांगतात आणि त्या ज्ञानेश्वरी श्रवणाकरता आम्ही येऊ का अशी काही जणांनी विचारणा केल्यावरून साधारणपणाने 7-8-10 मंडळी 1 वर्षामध्ये यायला लागली आणि 5-7 वर्षांमध्ये ही संख्या साधारण 30-40 कधी कधी 50 अशी व्हायला लागली. या ज्ञानेश्वरी निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांचं ज्ञानेश्वरी मंडळ झालं. पुढे ते स्वरूपानंदांकडे जायला लागल्यानंतर त्याला त्यांनी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं नाव दिलं. सुरुवातीला ते ज्ञानेश्वरी मंडळ होतं. हा काळ होता 1958 पुढचा काळ. श्रोत्यांबरोबर बाळासाहेबांच्या आळंदीला आनंद यात्रा सुरू झाल्या. त्या काळात ते साधारण 1 महिना आड किंवा 2 महिन्यांनंतर एकदा असे सगळ्या श्रोत्यांना घेऊन आळंदीला जात असत. आळंदीला समाधीचं दर्शन घेत असताना पहिल्या वेळेलाच गुडघे टेकून समाधीसमोर मोठ्या भावानी बाळासाहेब बसले. त्यांनी आपले दोन्ही हात पसरून समाधीला आलिंगन दिलं, समाधीवर डोकं ठेवलं, तेव्हा समाधीतून एक प्रकारचा हुंकार ऐकू आला असं त्यांना भास झाला किंवा त्यांना तो हुंकार ऐकू आला. त्याचा अर्थ, तू ज्ञानेश्वरी सांगतोस, माझे तुला आशीर्वाद आहेत, असा बाळासाहेबांनी मनोमन याचा अर्थ घेतला. रात्री ज्ञानेश्वरी निरूपण आणि सकाळी नामाची साधना, अशा प्रकारे दुहेरी साधना सुरू झाली आणि ती परस्पर पूरक व्हायला लागली. जी सकाळी ध्यान साधना नामसाधना केलेली असे त्याचा त्यांच्या कर्मांवरही चांगला परिणाम पडत असे, त्यांचं चिंतनशील स्वभाव होता, रात्री जे ज्ञानेश्वरी निरूपण आणि त्याच्यातून अर्थ उलगडत असत त्यामुळं ते साधनेकडे अधिक प्रवृत्त होत असत. असंच एकदा नामाच्या वेळेला श्वासावर ओम श्रीराम हे नाम जपण्याच्या ऐवजी ओम श्रीराम हे शब्द बाजूला जाऊन श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा सोहम सोहम असे शब्द त्या ठिकाणी येत आहेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि ओम श्रीराम हे नाम बाजूला पडून त्याच्याऐवजी आपोआप सोहमचा अजपाजप त्यांच्या ठिकाणी सुरू झाला. नंतर नामाऐवजी सोहमचा अजपाजप साधणं हे रोज घडू लागलं. याच दरम्यान एक दोन चार वर्षामध्ये आळंदीला नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये श्रोत्यांबरोबर ध्यानाला बसलेले असताना ध्यानाची वेळ संपल्यानंतर देखील बाळासाहेब ध्यानातून बाहेर येईनात. लोकांनी हाका मारल्या तरी ते प्रतिसाद देईनात. शेवटी पळी भांड भांड्यावर पळी वाजून त्यांच्या कानापाशी आवाज करण्यात आला आणि त्याच्यातून ते त्या ध्यानातून खोल ध्यानातून हळूहळू बाहेर आले. त्यांना सर्वप्रथम निर्विकल्प समाधीचा अनुभव या वेळेला प्राप्त झालेला होता. वय वर्ष 40 ते 51 या काळामध्ये अनेक सत्पुरुषांनी बाळासाहेबांना तुमच्यावर आळंदीच्या ज्ञानदेवांची थेट कृपा आहे अशा प्रकारचा निर्वाळा दिलेला होता. त्यामध्ये प्रमुखतः योगीराज गुळवणी महाराज, हरिभक्त परायण अमळनेरकर महाराज, हरिदत्त महाराज सोनगिरीकर, नाशिकचे योगीराज शास्त्री, योगीराज फडके शास्त्री या मंडळींचा समावेश होता. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे एक अधिकारी शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती हे बाळासाहेबांच्या प्रवचनाला त्या दरम्यान येऊ लागले. ते बाळासाहेबांच्या प्रवचनांवर अतिशय खुश होते आणि बाळासाहेबांबरोबर बसून कधी कधी ते साधना देखील करू लागले. त्यांच्या उपस्थितीमध्ये एकदा प्रवचन झाल्यानंतर परत एकदा बाळासाहेबांना ध्यानाला बसलेला असताना निर्विकल्प समाधीची अनुभूती आली. स्वामी सत्यदेवानंदांनी ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी नाथ संप्रदायाचे अध्वर्य परम योगी सोहम हंसारूढ पावसे स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे बाळासाहेबांनी जावं अशा प्रकारचा आग्रह धरायला सुरुवात केली. नोव्हेंबर 1968 मध्ये बाळासाहेब प्रथम स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी म्हणून पावसला गेले. ते पावसला गेले तोपर्यंत समर्थ आणि ज्ञानेश्वर महाराज हेच आपले गुरु आहेत असा त्यांचा भाव होता. तसंच आपल्याला देहधारी गुरूंची तितकीशी आवश्यकता नाही कारण ज्ञानदेवांचीच तुमच्यावर कृपा आहे असं अनेकांनी सांगितलेलं होतं. या सगळ्या कारणांनी त्यांचा पावसला जाण्याचा हेतू सत्पुरुषाचं दर्शन आणि सत्यदेवानंद सरस्वतींनी जो आग्रह केलेला होता एवढाच होता. पावसला स्वरूपानंदांच्या बरोबर झालेल्या प्रथम भेटीमध्येच स्वामी स्वरूपानंदांची प्रसन्न मुद्रा, त्यांची तेजस्वी अंगकांती, अर्धोन्मिलित नेत्र, अंतर्मुख दृष्टी यांनी ते अतिशय प्रभावित झाले. त्यांना असं वाटायला लागलं की जणू आपल्या मनात आकारलेली ज्ञानेश्वरांची मूर्तीच इथं पलंगावर बसलेली आहे. स्वरूपानंदांच्या दर्शनाने ते स्तिमित झाले. त्या खोलीच्या बाहेर काही विश्व आहे याचीही जाणीव लोपली. स्वरूपानंदांच्या दर्शनानी आणि त्यांच्या अतिशय उत्तुंग अशा आध्यात्मिक दर्शनानी बाळासाहेब त्यांच्या समोर नतमस्तकच झाले. त्यावेळेला त्या खोलीमध्ये आपले सद्गुरू हेच असं त्यांच्या मनामध्ये आलं, जे सद्गुरू करण्यासाठी म्हणून गेलेले नव्हते. त्या दिवशी रात्री स्वरूपानंदांच्या सांगण्यावरून त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन झालं. महात्मानस तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसः ज्ञात्वा भूतादि मव्ययम्. हा श्लोक त्यांनी 9व्या अध्यायातला महात्म्यांचं भजन कसं असतं तो वर्णन करणारा श्लोक घेतलेला होता. स्वरूपानंद आपल्या खोलीमध्ये पलंगावर टेकून बसलेले होते आणि समोर दाराच्या पडवीमध्ये दाराच्या समोर बाळासाहेबांचं प्रवचन आणि थोडेसे श्रोते ऐकण्यासाठी होते. आपल्या खोलीत बसूनच स्वरूपानंदांनी हे प्रवचन ऐकलं. हे प्रवचन ऐकत असताना स्वरूपानंद 2 वाक्य बोलले असं आठवणीत सांगितलं जातं. स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब बघा, एखाद्या बॅरिस्टरासारखी बाजू मांडताहेत, असं स्वरूपानंद म्हणाले. आणि प्रवचन संपता संपता ते असं म्हणाले की मला असं वाटतं बाळासाहेब भेटले माझं काम झालं. तुम्ही ज्ञानेश्वरीवर अतिशय रसाळ प्रवचन करता असा निरोप स्वरूपानंदांनी त्यांना पाठवला. हा जो फोटो आहे हा त्याच वेळेला काढलेला फोटो आहे. या मूळ फोटोचं हे पेंटिंग आहे, पण असे एकदाच ते ताठ बाळासाहेबांचं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून बसलेले असताना तो जो बुक्का लावलेला आहे तो प्रवचन ऐकताना सगळ्यांना जो बुक्का लावला जातो परंपरेप्रमाणे तसा एरवी ते बुक्का लावत नसत. तो फोटो अनेक पुस्तकांवर देखील छापला गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी स्वरूपानंदांनी त्यांना 3 वेळेला बोलावलं. आपल्याला केवळ दर्शनासाठी बोलवलं जात आहे असं बाळासाहेबांना वाटत होतं, पण स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना समोर बसून अनुग्रहाचा कागद त्यांच्या हातामध्ये दिला तेव्हा बाळासाहेबांच्या असं लक्षात आलं की आपल्याला विधिवत नाथ संप्रदायाचं अनुग्रह होतो आहे, आपण सद्गुरूंचे कृपांकित होतो आहोत. स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की हा जो सोहम सोहम ध्वनी आहे तो तुम्हाला माहीतच आहे. गुरुमुखातून मिळालेल्या मंत्रांनी इष्ट परिणाम साधतो. तुम्हाला हे आधीच माहीत असलं तरी सद्गुरूंच्या सांगण्यानी ते शिष्याच्या अंतःकरणात ठीक ठीक बसतं, मग तिथून ते हलत नाही असं स्वामीजी म्हणाले. कारण त्यामाग सर्व संप्रदायाची आणि सद्गुरूंची शक्ती असते. असं स्वरूपानंद बाळासाहेबांना म्हणाले. अनुग्रह झाल्यानंतर बाळासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठा बदल घडला. स्वरूपानंद चालतात कसे, बोलतात कसे, त्यांनी त्यांना चालताना फार पाहिलं नव्हतं हे लक्षणाने घ्या. ते विचार कसा करतात याच्या संबंधी ते खूप विचार करायला लागले. त्यांच्या साधनेला देखील अधिक तेज, अधिक अंतरंगता प्राप्त झाली. 1971 साली स्वरूपानंदांनी त्यांना असं सांगितलं की कोणी जर मुमुक्षू साधक तुमच्याकडे आला आणि ध्यानाची प्रक्रिया विचारायला लागला तर त्याला तुम्ही प्रक्रिया सांगा असं म्हणाले. आणि थोडं थांबून ते असं म्हणाले की त्याला अनुग्रह द्यायलाही हरकत नाही. 1973 साली त्यांनी गुरु शिष्य परंपरेप्रमाणे स्वामी माधवनाथ असं नामाभिधान देऊन बाळासाहेबांना गुरुपदावर आरूढ केलं. स्वामीजींची जी निरूपण शैली होती, त्यांनी भागेश्वर निवासमध्ये जी प्रवचनं केली, त्या प्रवचनांची जडणघडण नक्की कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं. एखादी व्यक्ती जेव्हा तयार होते तेव्हा त्याच्या मागे फार फार मोठे कष्ट असतात. सहजासहजी या जगतामध्ये कोणालाच काहीच मिळत नसतं. गुणांप्रमाणेच व्यक्तीला जे ते स्थान प्राप्त होतं तसे बाळासाहेब हे स्वामी माधवनाथ झाले. आणि स्वामी माधवनाथ म्हणून त्यांनी जे काम केलं ते काम फार मोठं केलं, फारच मोठं केलं. विशेष करून व्यक्ती घडवण्याचं काम त्यांनी केलं. तरुण मंडळींना आजच्या काळामध्ये तरुण मंडळी फार मोठ्या संख्येने आकर्षित होणं ही सोपी गोष्ट नाही हे आश्चर्य किंवा चमत्कार त्यांनी करून दाखवला. तो स्वरूपानंदांच्या कृपेनी सिद्धीला गेला असाच त्यांचा अखेरपर्यंत भाव होता. आणि आपलं जे जीवन आहे ते जीवन हे संतांच्या प्रेरणेनी, आशीर्वादानी, मुख्यतः ज्ञानेश्वरांच्या, आपल्या सद्गुरूंच्या आणि सर्व संप्रदायाच्या संतांच्या आशीर्वादानी संपन्न झालं. आणि त्यांचंच कार्य जिथपर्यंत अंगात शक्ती आहे तिथपर्यंत करायचं असं त्यांचा बाणा होता. ज्ञानदेवी मध्ये विराले जीवन कृतार्थता पूर्ण वाटे मज, गेला मान मोह गेला अहंकार स्वरूपी साचार निरंतर, अशी दशा त्यांनी प्राप्त केली. माधव म्हणे सत्य तरलो, तरलो द्विरुक्ती केलेली आहे, दोनदा म्हणतात, मी सत्य तरलो, तरलो साच उद्धरलो गुरु कृपे. आणि हे सर्व गुरु कृपेनी शक्य झालं असा स्वामीजी या अभंगाच्या शेवटी भाव व्यक्त करतात. अशा रीतीने हे अति थोर जीवन आपल्या समोर झालेलं, आपल्या समोर घडलेलं कसं घडलं, साधकाची जी दशा असते ती जास्त आकर्षक असते. ते कसे घडले हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला काहीतरी मार्ग तरी चालता येतो. नाहीतर संत संतांच्या ठिकाणी नमस्कार करण्यापुरता त्यांचा आपला संबंध, असं होता कामा नये असं ते म्हणत असत. त्या तऱ्हेने स्वामीजींच्या या बाळासाहेब ते स्वामी माधवनाथ या पूर्वजीवनावर प्रकाश यथाशक्य संपूर्ण प्रकाश टाकणं कोणाला शक्य नाही करावं असं मला तुम्ही निवडलेल्या विषयाच्या अनुरोधाने वाटलं म्हणून या अभंगाच्या अंगानी मी स्वामीजींचं त्या तऱ्हेचं जीवन उलगडून दाखवण्याचा यथाशक्य प्रयत्न केला. हरि ओम तत्सत. हरी हरी.
यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे. सद्भक्त अभिजित धोंडफळे पसायदान म्हणतील.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेलाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।